मावो मूत्र को प्रथम प्राग बनाए गोवा के मुख्य प्रधान श्री दयानंदी मंगोलकर महापौर माननीय बाबासाहेब गोसाई इस गंगे में अन्य विविध पक्षांग के प्रमुख और महत्व हम चालू करते बंदे हम भगन दुनिया दशमी का अच्छा यहाँ महामूर्चा हम अपना आशीर्वाद झाला आलो समस्या परिचालन संपूर्ण दुनिया झाला मंत्र विजयादशमी साजरी करता तो मंत्र मला कल्पना आहे की आज विजयादशमी तुमचा साजरी करत असताना विजयाच्या दिशेनं आणि ट्विट करता जाऊन पुरा विजय झालेला नाही असं माझ्या मनाची जाणीव आहे. कारण देशादेशांच्या जीवनामध्ये असे काही सोनेरी क्षण येतात असं मानलं जात. चर्चिलनी इंग्लंडच्या जीवनातला फायनेस्ट कावर असं वर्णन केलं 1940 त्यांच्या इतिहासातल्या त्या महत्वाच्या क्षणाला. अशा तऱ्हेचे फायनेस्ट कावर किंवा अशा तऱ्हेचे सोनेरी क्षण सोनेरी घटना व्यक्तींच्या जीवनात जशी येते असा ऐतिहासिक क्षण राष्ट्राच्या जीवनामध्ये येतो. आणि असा सोनेरी क्षण म्हणा अशी ऐतिहासिक घडी हिंदुस्थानच्या जीवनात 1965 उदय अशी माझी भावना आहे, अशी माझी श्रद्धा आहे. सोनेरी क्षण उघडतो किंवा सोनेरी क्षण येतो असं म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ जेव्हा समाज सगळ्या अर्थानं सुखी असतो, जीवन आनंदी असतं, कलांचा उत्कर्ष झालेला असतो, आनंदी आनंद सुगेला पोहोचलेला असतो, समारोह चालले असतात, अशा सामाजिक जीवनाच्या क्षणाला सोनेरी क्षण किंवा ऐतिहासिक क्षण नाही म्हणता येणार. जेव्हा राष्ट्राला एक अत्यंत महत्वाचा अशा आव्हानाला तोंड देण्याकरता उभं राहावं लागतं, समोर वादळ, पाठीमागे वादळ, खाली वादळ, वर वादळ, तुफान वाऱ्यामध्ये सुटलेली नौका आहे, अवतीभोवती मित्र दिसत नाही, अशा वेळी येणाऱ्या संकटावरती फतेह करण्याकरता त्या तुफानांच्या बेफाम लाटेवरती आरोहून आलेल्या आव्हानाला तोंड देऊन आता स्वतःचं कर्तव्य उभं करण्याची शक्ती ज्या क्षणाला समाज व्यक्ती दाखवती त्या क्षणाला सोनेरी क्षण म्हटलं जात. आज तो क्षण हिंदुस्थानच्या जीवनामध्ये संकट आहे, आलेली संकट कदाचित अपुरी आहे, या बाजूला अजून संकट येऊन पोहोचलेली नाहीत एवढ्याची माझी इच्छा आहे. पण येणार नाही अशी खात्री कोणी येऊ शकणार अशा या काळामध्ये की जेव्हा हिंदुस्थानच्या इतर भागातली माणसं या संकटाला आजही तोंड देऊन झाल्यात, युद्धबंदीची हवा काहीशी निर्माण जरी झाली असली तरी असं समजू नका की आपल्या देशातल्या काही भागामध्ये अजून संकट नाही आहे. मी तुला उल्लेख करेन थोड्या वेळाने. अशी एक महत्वाची घडी तुमच्या माझ्या जीवनामध्ये या देशाच्या जीवनामध्ये आली आहे. त्या घडीला आपण कोणत्या कारणाकरता तोंड देतो आहोत, कोणते प्रश्न त्याच्या पाठीमागे आहेत, कोणती मूल्य, कोणते सिद्धांत, कोणते प्रश्न त्या प्रश्नांच्या पाठीमागे आहेत याचा विचार केला पाहिजे असा हक्क आहे. आपल्या मनामध्ये उत्साह आहे, आपल्या मनामध्ये देशभक्ती आहे ते सांगण्याचा थोडाच मला अधिकार आहे. देशभक्तीनं भरलेल्या या सागरातनं माझा छोटासा कुंभमेळ भरून घेऊन जाऊन मला पुरेल तुम्हाला जन्मभर इतकं उदाहरण मी उत्साहाचं आणि देशभक्तीचं माझ्या समोर असा पाहत तेने मला सांगायला मी आपल्या प्रयत्न. तर ही जी घडी आहे या घडीला किंवा या संकटाच्या काळाला तोंड देण्याकरता जे सामर्थ्य लागतं ते सामर्थ्य काही शब्दातून काही विचारांच्या मिश्रतून देशाच्या मनापुढे जर निर्माण करू दिलं नाही तर राष्ट्र किंवा व्यक्ती अशा संकटात बाहेर पडू शकत नाही. कोणतं प्रश्न गुंतला तुला सगळ्या कामाचा पाठीमागे? तिथे एकाएकी संकट आलं, कुठून तरी आलं आणि कुणीतरी आपला पराक्रमांचे दूर करतो अशा भावनेने या प्रश्नाकडे कृपा करून पाहू नका. आणि निव्वळ कुणाला कुणावरती तरी सूर व्हावा तर निव्वळ आपल्या पराक्रमाची बाजू दाखवावी अशाकरता निव्वळ पराक्रम गाजवण्याकरता लढाई सुरू झाली आहे. हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये बऱ्याच वर्षामध्ये सांगता सांगत की नाही, चंद्रगुप्तापासून किंवा आणखी कुणापासून पूर्वीच्या काळापासून इतराच्या भूमीतून आपण लढलो नव्हतो, आपण लढतो जरा बरी गोष्ट आहे. निव्वळ अशा आनंदाकरता आपण लढतो असं माझं मत. लढाईचा आनंद मानावा, कुणाच्या तरी संहारामध्ये नाशामध्ये आनंद मानावा अशी युद्ध पुपासू नीती आणि दृष्टी हिंदुस्थानची पूर्वी नव्हती, आज नाही, उद्याही असणार नाही, असू नये अशीच आमची नीती आहे. मानवतावादी नीती हिंदुस्थानची या पूर्वी राहिलेली आहे, इतिहास काळात राहिलेली आहे, आज पुढे राहिली पाहिजे. त्या मानवतावादी मूल्यांचा मूल्यांची आम्हाला सेवाच करायची आहे, ही गोष्ट सर्व आम्हाला विसरता येणार नाही. परंतु असे क्षण होतात व्यक्तीच्या जीवनामध्ये येतात, समाजाच्या जीवनामध्ये येतात, राष्ट्राच्या जीवनात येतात आणि मानवतेच्या जीवनात येतात की त्या मानवतावादी मूल्यांच्या रक्षणाकरता शेवटी कुठेतरी स्वाभिमानानं उभं राहायला पाहिजे आहे. आणि आपली मान सुटली तरी हरकत नाही, परंतु येणाऱ्या आक्रमणाला मग कुणाच्याकडून असो मान चुकवणार नाही. या स्वाभिमानानं उभं राहिल्याशिवाय माणसाला किंवा समाजाला चालत नाही. आज हिंदुस्थाननं जी भूमिका स्वीकारली आहे तिच्या पाठीमागची ही परिस्थिती आहे, तिच्या पाठीमागची ही मनस्थिती आहे. काश्मीरचा प्रश्न ज्या पद्धतीनं सुरू झाला, त्या प्रश्नाची थोडीफार जर मीमांसा मी आपल्या पुढं फारशा ऐतिहासिक त्याच्या संदर्भात जाताना जर केली तर वाजवी होणार नाही. एक गोष्ट महत्वाची आहे, तिचा उल्लेख केला माझा मित्र वसंतरावने. आता आपल्या पुढे हिंदुस्थान स्वतंत्र झाला, दोन फरक आहेत त्या अटीमध्ये. मी काल बोललो तुझे 15 तिथून सांगितलं पाहिजे आहे, अनेकांनी हा विचार तुम्ही बोलूनही दाखवलाय. एकाच क्षणी हिंदुस्थान स्वतंत्र झाला आणि त्याच क्षणी पाकिस्तान स्वतंत्र झाला, पण दोन्ही देशांच्या स्वातंत्र्याच्या पाठीमागच्या ज्या प्रक्रिया आहेत त्याच्या पाठीमागचे जे प्रयत्न आहेत, त्याच्या पाठीमागच्या ज्या प्रेरणा आहेत, त्या प्रेरणामध्ये जमीन असमानचं अंतर. या देशातल्या ब्रिटिश सत्तेशी झगडण्यासाठी टिळक गांधींच्या प्रेरणातून तयार झालेलं सिंधी जनमानस लोकशाहीच्या आणि स्वातंत्र्याच्या मूल्यांनी प्रेरित झालेलं जनमानस, स्वातंत्र्याकरता आसावलेलं जनमानस, ही शक्ती होती हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याच्या प्रेरणेच्या पाठीमागे. आणि आता असं हिंदुस्थानच्या जनतेला स्वातंत्र्य दिलंच पाहिजे देण्यासाठी गत्यंतर राहिलेलं नाही. तेव्हा मग त्यांच्या त्या आनंदमय जीवनामध्ये थोडासा एखादा विषवृक्ष लावावा या भावनेनं. मुसलमान हाही एक देश आहे, धर्मनिष्ठ देशाची कल्पना आमच्या जीवनामध्ये सोडून दिलं, विषवल्ली सोडून दिली, पाकिस्तानचा जन्म झाला. आणि ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या कृपेनं, औदार्यानं, धूतदेहनं एक नवीन राष्ट्र उभं आहे. ठीक आहे, राजानंतर आम्ही त्याला शुभेच्छा दिल्या की बरी गोष्ट, तुम्ही आनंदाने राहत आधी आमच्या शुभेच्छा त्यांना. जर शांतपणानं चांगल्या शेजारीच्या भावनेनं जर तुम्हाला राहायचं असेल तर राहा. मी परवा सांगितलं की या पूर्व पाकिस्तान संबंधाने जेव्हा बोलायचा प्रश्न आला तेव्हा मी जाहीर सांगितलं होतं की पूर्व पाकिस्तानशी आमचा वाद नाही, तिथल्या जनतेशी आमचं वैर नाही आहे आणि पाकिस्तानच्याही जनतेशी आमचं वैर नाही आहे. दुर्दैवानं आज पाकिस्तानची जनता काही हुकुमशहांच्या ताब्यात सापडल्यामुळं ते पाकिस्तानच्या जनतेलाही संकटात टाकतायत आणि पाकिस्तानच्या दुनियेत राहतो त्या दुनियेला या संकटात टाकण्याच्या परिस्थितीची निर्माण करू शकतात. ठीक आहे, आमच्यावरती आलेली जे इतिहासाच्या परंपरेनं जे आलेलं आहे संकट त्याच्यातून हा काश्मीरचे प्रश्न निर्माण होतो. ज्या पद्धतीनं मला आपण सांगितलं पाहिजे की काही बुद्धिवादी मंडळी चर्चा करून राहिली आहेत की युद्ध करण्याचा प्रयत्न आपण केला त्याचा हेतू काय, युनोनी निर्णय घेतले असं असताना सुद्धा कशासाठी हे काम आपण पुढे चालवणं करणार आहात. खरं म्हणजे अशा चरणच्या शंकाखोरांची मनशांती करणं कुठल्याही माणसाच्या हातामध्ये कुणाला शक्य असत नाहीये. पण या विचारांची चर्चा केली पाहिजे म्हणून मी बोलतोय फक्त की काश्मीरचा प्रश्न ज्या पद्धतीने निर्माण केला त्याच्या पाठीमागी ती जर भूमिका जर स्वीकारली तर माणूस म्हणून हिंदुस्थानमध्ये जगणं शक्य आहे का? आपण विचारलं अगदी प्रामाणिकपणे माझा प्रश्न. तेव्हाही तुम्ही भूमिका स्वीकारली की कुठल्या तरी भूभागामध्ये एका धर्माचे लोक बहुसंख्येनं जास्त आहेत म्हणून त्यांना हिंदुस्थानपासून सुटून देण्याचा निर्णयाचा हक्क दिला पाहिजे. ही भूमिका एकदा स्वीकारायची म्हटलं तर हिंदुस्थानातच नव्हे तर दुनियेमध्ये मानवता ज्या एका दुसऱ्या वरच्या पायरीला जाऊन पोसावी असा प्रयत्न आपला चाललाय तिनं अधिक या धर्माच्या किंवा जाती जमातींच्या किंवा या लहान सहान प्रश्नामध्ये न गुंतताना माणूस म्हणून एकमेकाकडे पाहिलं पाहिजे. माणूस त्याच्या कुठेतरी आम्ही जवळ जाऊन पोहोचणार आहोत की आम्ही जो आहे आत्ताचा हिंदुस्थान यावेळी हिंदुस्थानच्या आणखी 5, 25, 50 तुकडे आम्हाला करायचे आणि करू द्यायचे त्या लोकांना. ती भूमिका हिंदुस्थानला कधी स्वीकारता येणार नाही आणि ज्या पद्धतीनं पाकिस्ताननं पावलं टाकलं ऑगस्ट महिन्यामध्ये या लुटारूंना त्यांनी या काश्मीरमध्ये पाठवण्याचं काम सुरू केलं. काही शेकडो काही हजारांनी माणसं ती आत आली ज्यांची कल्पना होती की हे इन्फिल्ट्रेटर्स किंवा हे सगळे लुटारू आत जे आले आहेत यांच्या मतीने कदाचित काश्मीरच्या जनतेमध्ये एक प्रकारची क्रांतीची एक हवा तयार होईल आणि ती हवा निर्माण झाली म्हणजे त्यांच्या मतीला आपलं सैन्य पाठवून देऊन आणखीन अधिक कुठतरी वेगळ्या वेगळ्या भागामध्ये काश्मीर एक प्रकारे स्वतःच्या शक्तीने लष्करी सामर्थ्याने स्वतंत्र करण्याचं एक मोठं कारस्थान त्यांनी टाकलं होतं. पण त्या कारस्थानाच्या पाठीमागचा जो मूळ पाया होता तो मूळ पाया चुकीचा झाला. मूळ पाया होता त्यांना असं वाटत होतं की काश्मीरची जी मुसलमान जनता आहे की काश्मीरची मुसलमान जनता त्यांचे हे इन्फिल्ट्रेटर तिथे जाऊन पोहोचले की ताबडतोब बंडाचा निशाण उभा करते. काश्मीरच्या मुसलमानांनी बंडाचं निशाण उभं केलं नाही, त्यांना मदत केली नाही. उलटच्या लुटारूंचं पारिपत्य करण्याकरता काम करणाऱ्या सैन्याला आणि पोलिसांना मनापासून मदत केली ते हिंदुस्थानचं फार मोठं भाग्य आहे. ते मानवतेचं फार मोठं भाग्य. इथे पहिला धक्का पाकिस्तानी कारस्थानं मिळाल्यानंतर साधारणपणे हिंदुस्थानला अशा तऱ्हेची संकट परत निर्माण होऊ नये म्हणून काही निर्णय घेण्याची आवश्यकता होती. ज्या भागातून हे लुटारू आज करत होते त्याचे भाग आपल्या ताब्यामध्ये घेण्याची गरज होती. तर हा खेळ वारंवारच चालू राहील. जेव्हा मन मानेल तेव्हा त्यांनी आत यावं, मन मानेल तेव्हा त्यांनी परत मिळून जावं. काही महत्वाच्या भागांची तपासणी करून ते ताब्यात घ्यावे लागले. कारगिल सारखा किंवा हदीपीर सारखा याच वेळेला पाकिस्तानने तर दुसरा डाव टाकला, लष्करी डाव होता. आणि तो लष्करी डाव असा होता की शांतचा जो भाग आहे हा त्याला तीर पंजाबच्या दक्षिणेकडचा जो जम्मू काश्मीरचा जो हिस्सा आहे तिथे पाकिस्तानच्या सरहद्दीला लागून असणारा असा विभाग आहे की जिथून दोन बाजूनी फार महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आपण हिंदुस्थानचा भूगोल जरा समजून घेतला पाहिजे की काश्मीरचे जे दोन भाग आहेत ते दोन भाग दोन महत्वाच्या रस्त्यांनी हिंदुस्थानशी जोडलेले आहेत. एक पहिला रस्ता जम्मूहून जो श्रीनगरला सरळ जातो पाहिजे. काश्मीर विरुद्ध जे दोन भाग आहेत ते दोन भाग दोन महत्वाच्या रस्त्यांनी हिंदुस्थानशी जोडलेले आहेत. एक पहिला रस्ता जम्मूहून जो श्रीनगरला सरळ जातो आणि दुसरा रस्ता जम्मूहून अखनूरच्या मार्गे पिंच पर्यंत जातो. हा जो पहिला लष्करी हा जो डाव टाकला होता चममध्ये त्यांना आपली जी रणगाड्यांची एक टोळी पाठवली तिथे आणि सैन्य मोठ्या संख्येनं पाठवून तातडीनं वेगानं जाऊन अखनूरचा पूल ताब्यात घ्यायचा. अखनूरचा पूल ताब्यात घेतल्याबरोबर जम्मूहून पूंचकडे जाणारा रस्ता ताब्यात येतो आणि तिथून उजवी बाजू घेऊन जम्मूपर्यंत पोहोचलं किंवा कदाचित सियालकोटच्या बाजूने जम्मूपर्यंत पोहोचण्याचा दुसरा प्रयत्न केला तर जम्मू श्रीनगरचा जो रस्ता आहे रस्त्याची दोन नाड्या हातात घेतल्यानंतर स्वाभाविकपणे काश्मीरचा सगळा भाग हिंदुस्थानच्या एका भागापासून तुटून जातो. आणि काश्मीरवरती लष्करातील पाकिस्तानचा पकड तयार होते. एवढंच नव्हे तर काश्मीर आणि लडाख या दोन भागामध्ये असणारं जे भारताचं सैन्य आहे ते सैन्य एक प्रकारे कोंडीत सापडतं असा महान कारस्थानी तर कुठील दवा पाकिस्तानच्या सैन्याने आणि पाकिस्तानच्या सर्वाधिकारी मंडळीने टाकला होता. कोणता मार्ग यावेळी शिल्लक होता हिंदुस्थानच्या पुढे ते असं करतील याचा अंदाज होता भारतीय सैन्याला, असा अंदाज होता भारतीय हुकूमतीला. ही त्यांची वाट चालली या पद्धतीनं ते करतील, या पद्धतीनं अशा तऱ्हेनं काश्मीर आपल्या स्वतःच्या लष्करी सामर्थ्यानं हातात घ्यायचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानची कोणी सांगतात की धर्म देऊन ते तिथं हल्ला करतील, तिथे जाऊन तुम्ही त्यांचा पराक्रम करून पराभव केला पाहिजे आहे अशा बाळोटांना दुनिया कळलेली नाही, लष्करी शास्त्र कळलेलं नाही. अशा ठिकाणी शिरलेल्या सैन्याचा पाठ पराखण्याचा एकच मार्ग मोकळा होता, तो म्हणजे जिथे तुम्हाला आम्हाला सोयीस्कर असेल, तुम्हाला जिथं पसंत असेल आणि तुम्हाला जी वेळ मान्य असेल अशा वेळेला दुसऱ्या ठिकाणी जाऊन पाकिस्तानची मान पकडणं हा दुसरा मार्ग शिल्लक होता. आणि कोणता हेतू होता हे करण्यामध्ये? लाहोरच्या दिशेने सैन्य निघाली, लाहोर विभागामध्ये सैन्य गेली असं ज्या दिवशी मी पार्लमेंटमध्ये जाहीर केलं त्यानंतर अनेक मित्र पत्र पाठवून टेलिफोन करून भेटल्यानंतर चर्चा करून विचारत असत की मग लाहोरला केव्हा पोहोचणार आहात आणि लाहोरहून पुढचा मुक्काम रावळकुंडीला किती दिवसापर्यंत जाणार आहे. मी आपण सांगू इच्छितो की भारताचं सैन्य जे पाकिस्तानमध्ये शिरलं मी यापूर्वी जाहीर केलं पण आज जरा अधिक स्पष्ट कारण हे सगळे प्रश्न तुम्हाला मला समजले पाहिजे आहेत, त्याच्या मर्यादा समजल्या पाहिजे आहेत, त्याच्या दिशा समजल्या पाहिजे आहेत, त्यातले हेतू समजले पाहिजे आहेत. पाकिस्तानमध्ये जे सैन्य गेलं ते पाकिस्तानचा कब्जा करून पाकिस्तानवरती हिंदुस्थानचं अधिराज्य निर्माण करणं हा हिंदुस्थानचा हेतू नव्हता नाही. आजकालच्या दुनियेमध्ये कुठल्याही बलिष्ठ राज्याला अशा प्रकारचं काम करता येणार नाही याची आम्हाला जाणीव आहे. आम्ही 20व्या शतकातल्या दुनियेमध्ये राहतो याची आम्हाला जाणीव आहे. परंतु त्याचबरोबर स्वतःच्या लष्करी सामर्थ्याच्या अहंकाराने हिंदुस्थानच्या भूमीचा लक्ष्य तोडण्याची लांडगीशाही वृत्ती दाखवणाऱ्या माणसांचं सामर्थ्य तिला तर आव्हान देऊन मोडलं पाहिजे आहे, त्या सामर्थ्याचा विध्वंस केला पाहिजे आहे. पाकिस्तानचं पाकिस्तानच्या जनतेशी संबंध राहता पण स्वतःच्या हातामध्ये जी हिंस्त्र अस्त्र शस्त्र आणि अस्त्र मिळवली आहेत त्यांचं एकदा नाश केल्याशिवाय, त्यांना एकदा चॅलेंज दिल्याशिवाय, त्यांना आव्हान करून त्यांचा विध्वंसाचा प्रयत्न केल्याशिवाय यांच्या मनातली दुर्बुद्धी जाणार नाही. कारण पाकिस्तान जो एवढ्याची हिंमत आली आहे ती हिंमत इवळ काही आयुष खानच्या आणि भूतोच्या हाताडामध्ये असणाऱ्या धैर्यानं नाही निर्माण झालेली. ते जे ही मगरूरीची भाषा आज गेले कित्येक वर्ष बोलत होते याचं कारण ते नव्हते बोलत, बोलत होते अमेरिकेने दिलेले पॅटर्न टँक, बोलत होते अमेरिकेने दिलेली आर्टिलरी आणि दिलेली बोलते आणि दिलेले सेबर जेट, मागून घेतलेली बाडोत्री असलेली अक्कल आणि तिथं निर्माण झालेली शक्ती याच्यातून सामर्थ्याची गप्पा चालल्या होत्या. या सामर्थ्याला आव्हान दिलं पाहिजे होतं आणि भारतीय सैन्याला निर्णय हा घ्यायचा होता की जर एनिटी त्यांना या सामर्थ्याला जर आव्हान द्यायचं असलं तर ते आव्हान हिंदुस्थानच्या भूमीत द्यायचं की पाकिस्तानच्या भूमीत जाऊन द्यायचं हा खरा महत्वाचा प्रश्न होता. लाहोरमध्ये सुरून जे केले त्याचं कारण या त्यांच्या सामर्थ्याला आव्हान देऊन त्या सामर्थ्याचा नाश जर करता आला तर तो जाऊन त्यांच्या भूमीत केला पाहिजे आहे हा याच्या पाठीमागचा रणनीतीचा दावा. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की आज तू पाकिस्तानचा संपूर्ण पराभव झाला असं नाही माझा दावा, पण जरूर त्यांची ही जी शक्ती होती त्यांचं हे जे सामर्थ्य होतं त्या सामर्थ्याला आव्हान देऊन परत एकदा मोठ्या तऱ्हेनं हिंदुस्थानवरती आक्रमण करण्याची त्यांची जी काही इच्छा असेल त्या इच्छेची पंख तोडण्याचा जरूर यश मिळालेलं आहे अशी माझी स्वतःची भाव. आणि कशामुळे का मी असं पाहिलं मी गेली 2-3 वर्ष आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेऊन या कामाला गेलो सामान्यपणे मी या कामाच्या बाबतीमध्ये अनेक गोष्टी समजून घेण्याची गरज होती. स्टेट गव्हर्नमेंटमध्ये काम करत असतानाचे प्रश्न वेगळे होते, मध्यवर्ती सरकारमध्ये गेल्यानंतरच्या कामाचे प्रश्न वेगळे होते. इथे प्रश्न होते अन्नधान्याचे, पोलिसी प्रश्नाचे, शिक्षणाचे, आरोग्याचे. इथे आमची जास्तीत जास्त गाठ पडायची म्हणजे आमच्या पूजा करणाऱ्या समोरच्या आमच्या मित्रांची. हा तर रागवले तर आमच्या आचार्य रात्रे रागवत होता, त्याला एका दुसऱ्या शब्दात उत्तर दिलं पाहिजे. सोपं काम असत, चर्चा करून त्यांचं समाधान व्हायचं, आमचं समाधान व्हायचं, सोपं काम होतं एकमेकाशी वागून घ्यायचं. पण इथे गेल्यानंतर प्रश्न होते गाठ होती आयुर्खानाची, गाठ होती टाउनलायची, गाठ होती अमेरिकेची, इंग्लंडची, या बड्या बड्या धोरणी लोकांची, तंत्र तंत्र. मी असं पाहिलं या अनेक मंडळींशी बोलत असताना, ऐकून घेऊन समजून घ्यायचा प्रश्न करत असताना, जेव्हा जेव्हा पश्चिमेकडच्या तज्ज्ञ मंडळींशी बोलायची आमची पाळी येत असे, तेव्हा त्यांना आमच्या मी प्रश्न समजून सांगताना ते ऐकून घेत असत, पण त्यांच्या डोळ्यामध्ये पटल्याचं कधी मला तरी दिसलं नाही. त्याचं खरं कारण त्यांची अशी समजत होती की आम्ही किती जरी प्रयत्न केले तर त्यांच्या कृपेने जे समर्थ एक शस्त्रास्त्रांचं जे साधनं त्यांना पुरवली होती पाकिस्तानला, त्यांच्या मी कधी बरोबरी करू असं त्यांना कधी वाटलेलं मला त्यांच्या डोळ्यातल्या प्रकाशात कधी दिसलं नाही. ते सांगतात ठीक आहे आपण प्रयत्न करतात, बरी गोष्ट आहे. हिंदुस्थानचं सैन्य पूर्वी सूर होतं, त्यांनी लढलेलं आहे दुसऱ्या लढाईमध्ये, तर तेव्हा त्यांचं नेतृत्व आमचे ब्रिटिश अधिकारी करत असत. अशी हळूहळू सुटवायला ते कमी करत नसत. नवीन धडा असल्याशिवाय आणि त्यांना थोडंसं यश मिळण्याचं कारण बासस्थानी चीनशी जो झगडा झाला त्यामध्ये आम्ही अवमानित झालो. चीननी अवमानित केलं होतं हिंदुस्थानच्या सैन्याला आणि हिंदुस्थानला. तोही अनुभव आणि ते दुःख हिंदुस्थानच्या मनामध्ये होत. पण या क्षेत्राला जेव्हा हिंदुस्थानच्या विजयाच्या बातम्या यायला लागल्या प्राथमिक अवस्थेमध्ये, तर ही म्हणणे सांगत की तुम्ही काहीतरी परीच्या कहाण्या सांगता तुम्हाला. जेव्हा सुरुवातीला बातम्या येऊ लागल्या की पॅटर्न टँकचा पराभव झालेला आहे आणि सेबर जे स्पर्धा आहेत, विशेषतः पॅटर्न टँकच्या पराभवाची गोष्ट ते लोक मंजूर करत नाही. आणि मी आपलं सांगू इच्छितो पहिल्या एक दोन दिवसात जेव्हा या कहाण्या मीही ऐकू लागलो तेव्हा सामान्यपणे हे इतकं चांगलं आहे की खरं मानावं की न मानावं अशी माझ्यासुद्धा मनाची शंका येतो. पण गोष्ट खरी झाली. मी जाऊन आता त्यानंतर लढाई संपल्यानंतर खेम करण आणि फुलवरीच्या भागामध्ये जिथे खरा रणगाड्यांचा संग्राम झाला आणि दुसऱ्या महायुद्धानंतर त्या शास्त्राचा पुन्हा अभ्यास करावा अशी साधन सामग्री देणारा तो संग्राम झाला असं माझं मत. आर्मर बॅटल आर्मरच्या लढाई संबंधीचा अनुभव जे काही पूर्वीचे डेझर्टमधले असतील किंवा आणखी युरोप खंडातल्या भूमीतले असतील, त्या सगळ्या धड्यामध्ये काही नवीन देणं शक्य आहे अशा तऱ्हेचा लढा या खेमकरणच्या आणि खिलोरीच्या लढ्यामध्ये झाला असं मी पाहिलं. त्या खेमकरणच्या बाजूला तिथले सगळे सैनिक आणि तिथले काम करणारे सेनापती त्याला पॅटर्न गाड्यांचं स्मशान भूमी म्हणून म्हणतात. आणि खरी गोष्ट आहे, मी तिथे गेल्यानंतर पाहिलं तर असा ऊसाच्या शेतीचा आणि भाताच्या शेतीचा प्रदेश आहे. काही ठिकाणी मला रस्त्यावरती आजूबाजूला पडलेल्या रणगाड्यांचं दर्शन झालं. पण माझ्या मनाचं समाधान होतं म्हणजे आणखीन 8 पुस्तकं पडल्यात, म्हणलं पाहुयांतर घेऊया. मार्ग एकच होता की हेलिकॉप्टरमधून जाऊन पाहावं. म्हणून मी 2-4 खेड्यावरून त्या हेलिकॉप्टरच्या प्रवासातून आलो. तेव्हा मी ती खेडी पाहत असताना मला माझ्या खेड्याची आठवण झाली. तसंच खेड्यात फरक पडतो मला एक दिसला की माझ्या खेड्याच्या अवतीभोवती मोरका तोडक्या बैलगाड्या पडलेल्या मी पाहिल्या होत्या. या खेड्यांच्या अवतीभोवती मोडलेले तोडलेले पॅटर्न टँक्स पडले होते. मी काही कहाणी सांगत नाही, काही काल्पनिक कथा सांगत नाही, मी पाहिलेलं माझ्या डोळ्यांनी पाहिलं सांगतो. हे कशानं घडलं? हा पराक्रम काही लोक विचारत होते ना, अजून विचारतात की हे कसं घडलं की कम्युनिझमचा पराभव करण्याकरता आणि त्यांच्या सामर्थ्याला तोंड देण्याकरता म्हणून ऍटम बॉम्बच्या अजून ते जोडीनं महत्वाचं वाटावं असं आपण जमिनीवरती चालणारं यांचं एक मोठं ठरलं शस्त्र, अजस्त्र शस्त्र काढलेलं आहे. हे पॅटर्न टँक असं पडलं कसं, काय झालं काय?
हा प्रश्न आहे, त्याची चर्चा करतील, अभ्यास होईल, ठीक गोष्ट आहे. मीही माझ्या अधिकाऱ्यांना विचारतो की कसं घडलं. त्या सिलोरीच्या लढ्यातली हकत कळली की पहिल्या दिवशी ज्याचं वर्णन स्वतः आयोगाने आपल्या भाषणात केलं म्हणून त्याचा उल्लेख करतो की या आर्मरच्या लढ्यामध्ये, रणगाड्यांच्या लढाईमध्ये इतिहास घडावा असा संग्राम 11 तारखेला करावा लागला, 18 सप्टेंबरला, असं ज्याचं वर्णन सुद्धा आयोगाने केलं. त्या 11 तारखेची कहाणी मी ऐकून सांगितली की 600 टँक्स गुंतले होते तिथे. कुठले 600 टँक गुंतले होते निदान आमच्याकडचे नव्हते, कदाचित त्यांचे 500 असतील त्यात, मला माहिती नाही. पहिल्या दिवशी हिशेब जो ऐकला तो असा ऐकला की त्यांचे 67 टँक गेले असतात. तर मी आमच्या लोकांना विचारलं की आपले किती गेले, ते म्हणले आपले फक्त 6 गेले. म्हणलं मला खरं नाही वाटत, कसं खरं आम्ही त्या पॅटर्नची एवढी कहाणी ऐकली, त्या 67 विरुद्ध आमचे 6 खरं कसं असतं. म्हणून जेव्हा आम्ही आता परवा जाऊन ती सगळी हक्क ऐकली तेव्हा असं कळलं. आणि मी सांगू शकतो की हे फार महत्वाचं शास्त्र आहे. कितीही लष्करी तज्ज्ञ कितीही शास्त्रामधून गेलं की किती एक मूलभूत शास्त्र आहे ते शास्त्र फक्त मी सांगणार आहे. कारण त्या बाकीच्या शास्त्रावरती बोलण्याचा अधिकार माझा नाही. पवित्र बसलेले आमचे जनरल साहेब थोडात बसले ते कदाचित जास्त चांगलं सांगतात. पण मी जे पाहिलं त्यातलं असं पाहिलं की अत्यंत आधुनिक साधनं असणारी ती पॅटर्न टँक 40 टनाचं, 90 मिलीमीटरची त्यांची गन, मशीन गनची आज सोय, सगळ्या इलेक्ट्रॉनिक्सनी बनवलेल्या सगळ्या साधनांची आज तयारी, मोठ्या संख्येनं रणगाड्यांचा साठा असताना हा मार यांनी खाल्ला कशामध्ये. त्यामध्ये शेवटी असं कळलं की रणगाडा कितीही शहाणा असला यंत्रांनी आणि इलेक्ट्रॉनिक्सनी केला असला, तरी त्या शहाणा इलेक्ट्रॉनिक्सचं आणि त्या समर्थ बंदुकीचा आणि त्या गनचा वापर करणारा जो माणूस आहे तो जो शहाणा नसला आणि त्याचं जर दिल पक्क नसलं तर साठी मरणार नाही तर दुसरं काय होणार. शेवटी कितीही शस्त्र आणि अस्त्र आपण कितीही नवीन निर्माण केली तरी सगळ्यात महत्वाचं शस्त्र आणि अस्त्र शेवटी ईश्वरानं निर्माण केलं आहे, तो म्हणजे तो माणूस आणि त्या माणसाचं दिल आणि दिमाग. ते फार महत्वाचं अस्त्र आहे. ते समर्थ नसेल, ते शक्तिमान नसेल, ते क्रियाशील नसेल तर बाकीच्या शस्त्रांचा उपयोग होणार. मी आपल्याला सांगू इच्छितो अशा करता मी सगळी ही लहानची कथा कोणी तपशिलात जाऊन सांगितली आपल्याला की हे करण्याचं काम हिंदुस्थानच्या सैनिकांनी केलं. मला त्यांचा जो अभिमान वाटतो तो असा करतो की आमच्याकडे दुसऱ्या लढाईतले सेंच्युरियन आणि दुसरे कुठले तरी टँक्स होते, ते टँक्स घेऊन आमची सेना लढली. त्याचं कारण त्यांनी योजनाबद्ध तयारी केली होती लढाईची की कुठे लढायचं, जागा कोणती काढायची. या थेंबकरांच्या बाजूला त्यांना त्यांना खेचून आपल्या भागामध्ये घ्यावं लागलं. ते मी सांगितलं मगाशाहून या उसाच्या आणि भाताच्या शेतीमध्ये ते त्यांच्या भागामध्ये गेले असले की जर टँकची लढाई करायची असली तर कदाचित पाठीमागे 4-6 मैल येऊन आपल्या जमिनीवरती शिवजा जो भाग आपल्याला माहिती आहे आणि तिथे यांच्याशी लढाई केली पाहिजे आहे. ती लढाई करण्याचा जे त्यांनी जो अनुभव जे धैर्य दाखवलं त्या धैर्यामध्ये आमच्या सेनेचं याच आहे. त्यानं असं सांगितलं होतं म्हणजे त्यांनी सांगी वांगी नव्हे तिथं घडलेल्या कहाण्यातून निर्माण झालेली वस्तुस्थिती आहे. असं सांगितलं गेलं होतं त्यांना की अरे तुम्ही काही काळजी करू नका. त्यांच्या पाकिस्तानच्या सेनापतींना आणि पाकिस्तानच्या सैनिकांना असं शिक्षण होतं की तुम्ही काही चिंता करू नका, तुमचा जो शस्त्र जबरदस्त आहे तुम्ही बेधडक पुढे घुसत जा. तुम्ही घुसत राहिलात की हा हिंदुस्थानचा सेनानी आणि हिंदुस्थानचे सैनिक भित्रे आहे हे परत सुटतील. म्हणून त्यांनी फक्त एक हिशेब लक्षात ठेवला, अनुकूल भूमी पाहायची नाही, अनुकूल नीती पाहायची नाही, अनुकूल शस्त्रास्त्राची परिस्थिती पाहायची नाही, घुसत राहायचं. आणि वेड्यासारखे घुसत राहिले, घुसत राहून अंगावरती आल्यानंतर तिथं पॅटर्न टँकचा आणि या बाकीच्या गोष्टींचा नाश करावा लागेल. हे अतुल्य हे स्वतःचे हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये किंवा ज्यांनी ते लढले त्यांच्यासाठीच ते महत्वाचं होतं असं नव्हे, तर ज्यांच्यासाठी लढले त्यांच्यासाठी फार महत्वाचं. गेल्या 15-20 दिवसामध्ये पाकिस्तानचं किती नुकसान केलं, किती प्रमाणात पराभव केला न केला त्याचे विचार तज्ज्ञ करतील. पण गेल्या 15 दिवसामध्ये 20 दिवसामध्ये जी नीती, जे धैर्य, जो पराक्रम सैनिकांनी आणि हिंदुस्थानच्या लढणाऱ्या वीरांनी दाखवलेला आहे, त्यामुळं हिंदुस्थानातल्या लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसां प्रत्येकाचं मान असं फुलून आलेलं आहे. दोघं समस्याचे मूल अडले गेलं काय पॅटर्न काय. ही उमेद हा आत्मविश्वास जनतेच्या मनामध्ये ज्या शौर्याच्या एका लढाई निर्माण झाला ती लढाई तुमच्या आमच्या देशाच्या इतिहासातलं अत्यंत अशी महत्वाची अशी गोष्ट आहे. आपण तुम्हाला मला त्यांना आदरानं प्रणाम केले पाहिजे आहेत, त्यांची आठवण ठेवली पाहिजे आहे. कशी मुलं होती कारण हे तुम्ही पाहिलं, आपण एक गोष्ट पाहिली असेल. या सभेला हिंदुस्थानचे अधिकारी किमतीनं लढले, जिद्दीनं लढले. आपण नावं वाचा प्रसिद्ध होतात, आपण वाचले असेल त्यामध्ये महाराष्ट्रातली अनेक नावं आहेत. आपण फार आदराची भावना दाखवतात, मी आपला अतिशय आभारी आहे. तर सगळे हे आदर सन्मान झाल्यानंतर सुद्धा शेवटी ज्या घरातली जी माणसं गेली असतील त्या घरातल्या दुःखाची जाणीव झाली म्हणजे मन भरून येतं, जयवरून येतं. रणचंडिका ही नाच आपलं नृत्य करू लागले म्हणजे त्यामध्ये काही मंडळींना कदाचित आकर्षण वाढतात, देशाने कदाचित स्वीकारावं लागतं, पण तिला फार मोठी किंमत द्यावी लागते. जे माणसांचे बलिदान तिथे करावे लागतात ती माणसं नुसती माणसाकरता माणसं घेऊन भागत नाही आहेत. आपण पाहिलं असेल की हे सैनिक सैन्यातले आर्मीतले असोत किंवा हवाई दलातले असोत किंवा नौदलातले असोत, उत्कृष्ट मनुष्य पाहून तो स्वीकारला जातो. कोणीतरी मनुष्य आला आणि त्याला स्वीकारलं असं कधी घडत नाही. 100 माणसं जर निवडून घ्यावी म्हणून जर आली सिलेक्शन बोर्डापुढे आली तर त्यातली कदाचित 8-10 कदाचित हे प्रमाणे निवडी सर इतकी निवडून वेचून मोठ्यासारखी माणकासारखी माणसं निवडून घ्यायची आणि त्यांचं बलिदान या रणचंडीचे पुढे करावं लागतं देशाच्या स्वातंत्र्यासाठी. अशी ही जी कर्तव्यदार जी माणसं होती त्यांनी या टिपला सामान्यपणे जगातल्या सगळ्या तज्ज्ञांनी हिशेब काढलेला आहे की लढाई झाल्यानंतर सामान्य सैनिक आणि अधिकारी यांची माणसांची जर मृत्यूचं जर संख्या काढली तर तिथं काही ठराविक प्रमाण असतं म्हणा, कधी 1-3, 1-4 या प्रमाणात असतात की एक अधिकारी असतात तर सामान्यपणे 3-4 ती माणसं असली पाहिजे. या सभेचं जर तुम्ही अधिकाऱ्यांचं जर प्रमाण पाहिलं तर थोडंसं जास्त तपास आहे. याचं कारण असं आहे जे आमचे तरुण अधिकारी देशभक्तीच्या भावनेने नव्या हिंदुस्थानचा नागरिक बनल्याच्या अभिमानानं जी माणसं सैन्यामध्ये दाखल झाली त्यांनी या सभेला लढायला जा असा हुकूम न देताना मी पुढे येतो तुम्ही लढायला या असा आपल्या सैनिकांना आदेश दिला आणि लढत लढत मिळालेल्या आहेत हे हिंदुस्थानच्या सैनिकांचं मोठं पराक्रमाचं काय. हिंदुस्थानच्या सैन्याचा जो विजय झाला त्या विजयाचे त्यांनी जे गुण दाखवले त्यामध्ये हे जे गुण आहेत हे गुण फार महत्वाचे आहेत. हे हिंदुस्थानचं वैशिष्ट्य आहे. या गुणांचं आणि या मूल्यांची तुम्हाला मला पूजा करायची. आणि मित्र मी आपलं सांगू इच्छितो की मला जरूर एका गोष्टीचा अभिमान वाटला गेल्या 15 दिवसांना. व्यक्तीच्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हिंदुस्थानचा इतिहास ज्या ठिकाणी घडतोय ज्या काळात घडतोय त्या ठिकाणी आपलं स्वतःचं जे काही नम्र देणं द्यायचं असेल ते करत बसण्याची संधी सेवा करण्याची संधी मिळणं ही व्यक्तीच्या माझ्या जीवनातमध्ये मी जरूर आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. त्यामध्ये कुठल्याही तरीची नम्रतेची भावना सोडून मी बोलत नाही, ती जरूर अभिमानाची आनंदाची एक प्रकारच्या समाधानाची होती मनाची भावना होती गोष्ट खरी आहे. पण या 15 दिवसामध्ये हिंदुस्थानचं जे चित्र मी पाहिलं महिन्याभरामध्ये ते चित्र पाहिल्यानंतर हिंदुस्थानचा नागरिक असल्याचा सुद्धा मला अभिमान वाटला असं हे महिना दीड महिन्याचा दिवस आपण पाहिलं असेल चित्र काय होतं. मी मगा दुपारी बोलताना हा प्रश्न मुद्दाम आग्रहाने मांडला त्याची पुनरावृत्ती पण मी परत मानतो. जेव्हा 5 ऑगस्टला हे काश्मीरचं प्रकरण सुरू झालं तेव्हा तर हिंदुस्थानचं काय चित्र होतं आपण कल्पना करा. हवा अशी एक प्रकारच्या असंतोषाच्या वातावरणात कुंद झालेली होती. अन्नधान्याचे प्रश्न हिंदुस्थानच्या भूमीमध्ये विरक्त वेगळ्या ठिकाणी उभे राहिले होते. पंजाबमध्ये पंजाबी सुभ्याच्या मागणी करता जनमनाला आग लागेल अशा तऱ्हेची परिस्थिती संत फतेसिंगांच्या उपवासातून निर्माण होती अशी भीती निर्माण झाली होती. हिंदू मुसलमान असले की प्रश्न कदाचित निर्माण होतात की काय अशी भीती निर्माण झाली होती. दिल्ली शहरात मुंबईमध्ये ठिकठिकाणी मोर्चे यांची धुमाळ माजली होती. मुंबई बंद पुणे बंद हिंदुस्थान बंद बंदच्या घोषणा होत्या समोर हिंदुस्थान. आणि याच वेळी काश्मीर मध्ये हिंदुस्थान पाकिस्तानच्या संग्रामाचं स्वरूप हळूहळू उग्र बनत चाललं होतं. ज्यांना हा संग्राम कोणत्या दिशेने गेल्याची कल्पना होती अशी जी थोडी माणसं हिंदुस्थानमध्ये होती त्यामध्ये असण्याची माझ्यावरती परिस्थिती होती. मी चिंता करत होतो की या हिशेबाने जर हा संग्राम जर वाढत गेला तर याचं स्वरूप तीव्र होण्याशी उग्र होण्याशी मला तो दुसरा मार्ग दिसत नव्हता. पण त्याचवेळी जर हिंदुस्थानचं हे अंतर्गत स्वरूप जर असं भीषण होत राहिलं तर ही चिंता जरूर होती. कबूल केलं पाहिजे ही चिंता कुठं बोलता येण्या शक्यता नव्हती. कारण हे असं करावं लागणार आहे की कदाचित या दिशेनं जावं लागणार आहे याची जाहीर चर्चा करता येत नव्हती. पण तो अपरिहार्यपणे या दिशेला जावं लागणार ही स्पष्ट परिस्थिती जो आपण होती आणि हिंदुस्थानचं हे चित्र दिसत होतं. आणि एक पाहिली गोष्ट आणि तिच्याबद्दल मी सांगितलं आपल्याला की अभिमान वाटतो तो यासाठी या बाबतीमध्ये पाकिस्तानच्या भूमीवरती जाऊन पाकिस्तानच्या सेनेचं आव्हान स्वीकारलं पाहिजे आहे. हा निर्णय सरकारने घेतला आणि सेनेनं अंमलात आणला त्यानंतर जादूची कांडी फिरावी असं देशाचं परिवर्तन झालं आणि बंदच्या घोषणा बंद झाल्या. उपवासाची घोषणा बंद झाली. हिंदू मुसलमानच्या दंग्याचं वातावरण निवडून गेलं. एकमेकाच्या गळ्याकडे धावणारे प्रतिस्पर्धी एकमेकाचे खऱ्या अर्थानं भावी झाले. खांद्याला खांदा भिडला मनगटाला मनगट भिडला आणि हिंदुस्थानच्या तिरंग्याचं रक्षण करणं हेच आपलं पहिलं कर्तव्य या भावनेनं देश आगेकूच करला. एक प्रकारचा मॅच्युअर ज्याला एक प्रकारचा परिपक्व देश ज्याला म्हणतात असा परिपक्व देश आहे. लोकशाहीचे अधिकार लोकशाहीचे प्रश्न प्रामाणिकपणा जे मतभेद असतील ते मतभेद मांडण्याकरता पराकाष्ठाकडे असतील तर तेही करू पण देशाच्या संकटाच्या निवारणाची हाक आल्याबरोबर मतभेदाचे प्रश्न बाजूला फेकून देऊन एका उमेदीनं पुढे लढण्याची तयारी करायचा प्रयत्न करण्याची हिंमत असा त्याला एक प्रकारचा परिपक्व देश विचारानं जाणीवेनं भावनेनी संस्कृतीनी राजकीय अनुभवानी असा परिपक्व मॅच्युअर देश ज्याला म्हणतात मॅच्युअर समाज ज्याला म्हणता येईल असा शहाणा देश शहाणा समाज हिंदुस्थानच्या जीवनामध्ये निर्माण झाला आहे त्याचा प्रत्येक त्याची प्रत्यक्ष अनुभूती त्या प्रसंगानं आली या गोष्टीचा मला स्वतः अभिमान आहे. हा हिंदुस्थानचं हे हिंदुस्थानचं स्वरूप तुम्हाला मला कायम ठेवायचं हे स्वरूप तुम्हाला मला वाढवायचं आहे कृपया लक्षात ठेवा. वसंतरावजी आपण मला विचारलं की कोणत्या तऱ्हेनं काम करायचं मार्गदर्शन करावं ते मार्गदर्शन करण्याच्या भावनेनं नाही वाढवलं पण ही जी गोष्ट जी आपल्या जीवनामध्ये आपण पाहिली तिची वाढ केली पाहिजे पण याची गरज या देशामध्ये हे ह्या देशाचं खरं स्वरूप आहे. हा देशाचं स्वरूप नवीन घडलेलं नाही आहे हे परंपरेने तुमच्या माझ्या देशामध्ये आलंय. काही मंडळी असं म्हणत असतात की आज जे काही घडतंय ते थोडंसं वेगळं घडतंय परिस्थिती वेगळी असल्यामुळे वेगळं घडतंय परंतु हे काहीतरी आमच्या आलेल्या परंपरेच्या किती विरुद्ध घडतंय असं समजायचं कारण नाही. गांधींचा हिंदुस्थान नेहरूंचा हिंदुस्थान आणि शास्त्रींचा हिंदुस्थान यामध्ये काही एकमेकाची काही विसंगती नाही आहे. त्याचा विकास होत असताना तो प्रवाह ज्या बाजूला तो प्रवाह जात असताना कधी अवतीभोवती काळी जमीन असते कधी किंवा खडे कपारीला तोंड देऊन ती फोडून रस्ता काढावा लागतो कधी वाळवंटाची भूमी दिसते त्यातनं जावं लागतं नदीचा प्रवास जसा चालतो कधी एखाद्या मोठ्या सरल्या कड्यानं उडी मारावी लागते आणि तिथं नदीच्या जीवनामध्ये धबधबा निर्माण होतो कधी भोवताली पिकलेली सुरेख बागायत जमीन असते जळभोर पाणी बनलेलं असतं कधी तिच्या काठी कुणी मंदिरं बांधतात तिथं कुणी पूजा करण्याकरता कोणी येतात पूजा अर्चना चाललेली असतात तीर्थ बनतात तिथं नदी तीच आहे. काठाचं वातावरण बदलत जातं परिस्थितीप्रमाणे वेळेप्रमाणे हिंदुस्थानच्या जीवनामध्ये तेच घडून जाय. कधी शांतता दिसली कधी तिथे तीर्थ बांधलेली पूजास्थानं दिसली पण जर कधी समोर जर डोंगर आला असेल तर त्या डोंगरालाही जिंकून जर पुढे जात असेल नदीला नदीच्या जीवनाला तर त्याही डोंगरातून उडी मारून पुढे जाणं जरूर आहे. आज कदाचित हिंदुस्थानच्या जीवनामध्ये तिची गरज आली आहे की एका संकटाच्या मोठ्या तोडल्या कडे कपारीला लाथ मारून तिच्यातून उड्डाण घेऊन पण आपल्या जीवनाची गती कायम ठेवली पाहिजे आहे. या भावनेनं हिंदुस्थानच्या समाजाचं गतिमान जीवन लोकशाहीचं जनतेचं गतिमान जीवन ते पुढे जायचा प्रयत्न करत आहे. फरक नाही आहे त्याच सिद्धांतावरती उभे राहिलेले आहे आणि आम्हाला गेल्या 15-20 वर्षामध्ये अशी एक बोलण्याची पद्धती आहे सगळं काय होतं 15-20 वर्षातलं ते सगळं चुकलंय. हा, काही नवीन प्रशिक्षण घ्यावं लागलं ते बरोबर गोष्ट आहे, पण 15 वर्षामध्ये सगळं चुकलंय तर असं मानणारा मी नाही. मी आताच्या कामात थोडासा फरक उपभोग घेतोय. 15 वर्षामध्ये वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये जी प्रगती झाली ती प्रगती झाली नसती तर आज मित्रहीन असणाऱ्या दुनियेमध्ये पाकिस्तानशी आणि चीनशी एकत्र लढण्याची हिंमत हिंदुस्थानच्या मनामध्ये आम्हाला करता आली नसती तर इतिहासाचा वेळ आम्हाला स्वीकारावा लागला. हिंदुस्थानचं जीवन बांधण्याचा प्रयत्न आपण गेली 15-20 वर्ष करत होतो. आर्थिक, सामाजिक, राजकीय दृष्टीनं हिंदुस्थानच्या जनतेचं जीवन बांधायचा जो प्रयत्न आपण केला त्यातून जे वेगळे वेगळे अनुभव आले त्या अनुभवातून बनणारी जी देशाची जी मनस्थिती आहे ती मनस्थिती आज उठायची पडती आहे. एकाएकी नाही उठली, हिंदू मुलं, पारसी मुलं, ख्रिश्चन मुलं, मुसलमान मुलं उठली आणि आज पंजाबच्या आणि काश्मीरच्या भूमीवरती नवा इतिहास लिहित आहे आणि तो इतिहास आपल्या रक्तानं लिहित आहे. तिथे जसा हिंदू मेला आहे, तसा मराठी भाषिक मेला आहे, तसा पंजाबी मेला आहे, बंगाली मेला आहे, केरळचा मेला आहे, तामिळनाडूचा मेला आहे, मुसलमान मेला आहे. त्यांनी आपलं रक्त सांडून पंजाबच्या आणि काश्मीरच्या भूमीवर सांगितलं की ही आमची भूमी आहे, त्या नव्या भारताच्या आम्ही प्रतिनिधी, आमचं हे जीवन आम्ही इथं वाहतो. हा रक्तानं लिहिलेला इतिहास तुम्हाला मला विसरता येणार नाही. हा घडला इतिहास कशामुळे घडला, ही स्फूर्ती, ही उमेद, हा आत्मविश्वास त्यांच्या मनामध्ये आला. गेल्या 15-20 वर्षाच्या नव्या इतिहासात त्या कालखंडात हिंदुस्थानमध्ये वाढलेली ही जी पिढी आहे त्या पिढीच्या पुढे एक नवीन चित्र आहे हिंदुस्थानचं. त्या चित्राच्या आकर्षणामुळं, त्या चित्राच्या तेजामुळं स्वतःच्या जीवाची कुर्बानी करावी ही हिंमत त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. तो हिंदुस्थान तुम्हाला मला वाढवायचा आहे, टिकवायचा आहे, कायम ठेवायचा आहे. लढाई दूर आहे. मागाशी वसंतराव आपण म्हटलात की आम्ही सीमेवरती नाही आहे. मी मुंबईच्या मंडळींना सल्ला देईन की असं प्रतिकासमोर आपल्या मनाशी करू नका. सीमा नुसती जमिनीनंच असते असे नव्हे, समुद्रानंही सीमा लागत असते. तेव्हा पाकिस्तानची आणि आपली सीमा नाही जवळ असं समजू नका. पण त्याच्याही पेक्षा जास्त आधुनिक युद्धामध्ये जमिनीला जमीन लागली म्हणजे सीमा निर्माण होते हेही खरं नाही. आधुनिक युद्धामध्ये आघाडीवरती असतात त्यांनाच मरावं लागतं, लढावं लागतं हेही खरं नाही. आघाडीवरती असणारा सैनिक लढतो आणि मरतो, तसाच आघाडीपासून शेकडो मैल दूर असणाऱ्या माणसालाही मरण पत्कार लागतं लढाईमध्ये असा अनुभव येतो. तेव्हा आपण संकटाच्या पासून दूर आहे असं समजायचं कारण नाही. जर कधी हे प्रकरण वाढत गेलं पण आज मी जे पाहिलं ते जिथं प्रत्यक्ष लढा लढला जातो त्या काश्मीर, जम्मू आणि पंजाबच्या भूमीची जे मी अतिशोती पाहिल्या, प्रत्यक्ष जाऊन पाहिलं, ते पाहिल्यानंतर मला जरूर जाहीरपणानं पंजाबच्या आणि जम्मू काश्मीरच्या जनतेला जाहीर पूर्णसाद करायची इच्छा निर्माण झाली. त्यांना जरूर त्यांना मुजरा केला पाहिजे आहे असं त्यांचं जबरदस्त काम. हे प्रत्यक्ष गेल्यानंतर तिथं अनुभव आहे. मी गेल्या 8 दिवसापर्यंत तिथं होतो. आपल्याला कल्पना आहे की नाही मला माहिती नाही. जिथं प्रत्यक्ष लढाई होती तिथे आपल्याही भागातल्या काही लोकांना आपली गावं, आपली शेती सोडून बाजूला हटावं लागलं. तिथं प्रत्यक्ष लढाई जवळल्यानंतर भूमी जरी आपल्या ताब्यात असली तर तिथल्या लोकांना आपले संसार सोडून परत जावं लागतं. आणि शेकडो पंजाबी कुटुंब, म्हातारी, तरुण, माणसं, स्त्रिया असं गर्दीनं रस्त्याने जात असताना पाहिले. परत अधिक सुरक्षित ठिकाणी त्यांना जाण्याची गरज होती. मी त्या भागाला भेट देण्याकरता गेलो होतो तेव्हा मलाच वाटलं की आपण जाऊन त्यांना भेटावं. मी माझ्या वाहनातनं खाली उतरत होतो तर माझ्या मनामध्ये विचार येऊन गेला. नगाशीने सांगितलं त्याची पुनरावृत्ती करतो मी की आता उठून या संकटात आपल्या लोकांना भेटायला गेल्यानंतर ते लोक काय काय म्हणतील याचा मी अंदाज बनवायचा केला होता. ते आता म्हणतील की काय तुम्ही लढाई सुरू केली आहे, आमची घरं गेली, दारं गेली, संसार गेले, आम्ही परत चाललो, आमच्या रक्तांची कोण जबाबदारी घेणार आहे, कोण आमची व्यवस्था करणार आहे, कुठे जाऊन आम्ही राहायला पाहिजे आहे, सरकारची जबाबदारी आहे की नाही. मी त्या पंजाबी जनतेच्या ज्या मंडळीला भेटतो त्यांचं पाहिलं, त्यांना मी सांगितलं की मी चाललोय करतो पाहायला. त्यांनी फार मोठ्या आनंदाने स्वागत केलं की आपण आलात हा जाणीव गोष्ट आहे, आपण जातात त्यांना भेटायला लढणाऱ्या सैनिकांना जा, हा जरूर आमचे प्रणाम सांगा, आमची चिंता करू नका म्हणून सांगा. जे होईल देशात होते आमच्या ती जी पंजाबच्या जनतेने जी ही भावना दाखवलेली आहे, ती जी दृष्टी दाखवलेली आहे पंजाबच्या जनतेने, या दृष्टीची, या भावनेची, या विचाराची गरज देशाला. अशा तऱ्हेची संकटाची संकटाचं स्वागत करण्याची तयारी संबंध जनमानसात निर्माण झाल्याशिवाय लढे व्हावेत, दुसऱ्यांनी लढावा आणि आपण फक्त टाळ्या वाजवाव्यात असा लढाईचे हक्क तिथे काळ संपलेले आहे. आधुनिक जगामध्ये आम्ही अजूनही माफ करा हे बोललं पाहिजे आहे. कदाचित आत्मटीकेचं होईल सगळ्या दृष्टीनं. आता कुठे लढाईचा विषय हिंदुस्थानमध्ये काढला म्हणजे कदाचित थेमकरांची, लाहोर सेक्टरची, सियालकोटची, फिलौरीची आठवण कदाचित होईल. नाही तर आजपर्यंत लढाईची गोष्ट काढली म्हणजे अजूनही आमच्या डोळ्यापुढे पूर्वी आम्ही सह्याद्रीच्या घाटमाथावरच्या किल्ला लढाया किंवा अगदी पूर्वी जाऊन कौरव पांडव लढायचं स्पर्धा आम्हाला आठवण येत होतं. आजची लढाई तशी राहिलेली नाही आहे. आजच्या लढाईचं देण द्यायचं असेल तर फार मोठी किंमत द्यावी लागते आणि ती हिंमत, ती शक्ती आपल्या समाजानं आपल्या मनात निर्माण केली पाहिजे. मी युद्धाची हवा निर्माण करण्याकरता बोलू इच्छितो. माझा तो मार्ग मी मगाशी सांगितलेला आहे. पण जो मार्गाने चाललो आहोत त्या मार्गाचे परिणाम न स्वीकारताना निव्वळ हौसे करता तर त्या बाजूला जायचा प्रश्न केला तर मग नंतर आपण पश्चातापात पडल्याची भावना आपल्याला होऊ नवे म्हणून या कल्पनांची मी जाणून घेतो. या जाणीवीने आपणाला जरूर प्रसंग पडला तर त्या दिशेला जावं लागेल आणि जाण्याचा जर प्रसंग पडला तर निर्धाराने आपण त्या बाजूला जाऊ अशी शक्ती आणि असा विश्वास आता देशामध्ये आपण निर्माण केला पाहिजे. आज युद्धबंदीची हवा आहे पण ही युद्धबंदीची हवा किती काळ टिकणार आहे मला सांगता नाही येणार. आज एक प्रकारची अनिश्चिततेची परिस्थिती तिथे आहे. प्रशासन आयोगाने जाहीर केलेलं आहे ते अमेरिकेला बरं वाटावं म्हणून वेगळं बोलतात, चीनला बरं वाटावं म्हणून आणखी दुसरं काहीतरी वेगळं बोलतात, हिंदुस्थानला समजण्याकरता म्हणून तिसरं बोलत असतात. ते हिंदुस्थानला समजण्याकरता त्यांची भाषा अशी असते की तिकडे सांगतात त्या अमेरिकेच्या आणि त्यांच्या इंग्लंडचे जे दोस्त मंडळी की तिकडे सांगतात त्या अमेरिकेच्या आणि त्यांच्या इंग्लंडचे जे दोस्त मंडळी आहेत त्यांना सांगत असतात की तुम्ही मार्ग शोधून काढा कश्मीरचा प्रश्न सोडण्याकरता म्हणजे आमची तयारी आहे, आम्ही मानायला तयार आहोत. चीनला सांगत असतात की नाही या कश्मीरच्या जनतेचं क्रांतिकारक लढा लढवण्याचं आम्ही प्रतिज्ञा केलेली आहे आणि त्यासाठी तुमची आम्हाला आणि आमची तुम्हाला मदत झाली पाहिजे आहे हे चीनच्या दिशेने सांगतात आणि हिंदुस्थानच्या दिशेला वळून सांगत असतात की आम्ही आमचं शस्त्र मॅन करायला तयार नाही. देर इज नो मिलिटरी डिसएंगेजमेंट. त्यांना आपल्याला सांगावं लागेल की तुम्ही मॅन तलवार केली असेल तर आमची तलवार मॅन आहे. तुमची तलवार मॅनाच्या बाहेर येण्याकरता इच्छा दर्शवत असेल तर एक पाऊल पुढे येऊन त्या तलवारीला तलवार भरण्याची आमची तयारी आहे ही घोषणा द्यायची. पाकिस्तानला दुसरी भाषा समजत नाही असा माझा आतापर्यंत अनुभव. या मंडळींना त्या भाषेत समजवलं पाहिजे आहे म्हणून मी त्यांच्यासाठी बोलतोय. परंतु निव्वळ तुमच्याशी लढाई करावी अशी आमची इच्छा नाही. जरूर जे आम्हाला मदत करायला मागतात इतर राष्ट्र त्यांच्या मदतीची आम्ही जरूर अपेक्षा करू. मदत म्हणजे हा प्रश्न सुटावा, हिंदुस्थान पाकिस्तानमध्ये स्नेह निर्माण व्हावा अशी सदिच्छा बाळगणारी राष्ट्र आहेत. त्यांची प्रामाणिकता असेल त्यांच्या प्रामाणिक इच्छेवर त्यांना आभार, त्यांना धन्यवाद. त्यांची प्रामाणिकता असेल त्यांच्या प्रामाणिक इच्छेवर त्यांना आभार, त्यांना धन्यवाद. त्यांच्या मदतीची आम्हाला गरज लागली आणि जरूर त्या मदतीचा स्वीकार करू त्यांच्याशी चर्चा करू. पण काहीतरी दबावाने की हिंदुस्थानचा आणि पाकिस्तानचा प्रश्न सुटला पाहिजे आहे म्हणून या सत्सांदोलनावरती या खंडप्रा विभागामध्ये आणि अशा खंडामध्ये शांतता मानली पाहिजे आहे. गंभीरपणाने सांगतो ही मानवता दारिद्र्यात सापडलेली आहे, अज्ञानात सापडलेली आहे. अशा दारिद्र्यात आणि अज्ञानात सापडलेल्या मानवतेचं कल्याण करण्याकरता म्हणून शांततेची आवश्यकता या विभागामध्ये म्हणून आमचा आपल्याला सल्ला असा आहे की हिंदुस्थानने आणि पाकिस्तानने एकत्र यावं. जोपर्यंत एवढाच मंत्र असेल तर आमची त्याला मान्य पाहिजे. परंतु पाकिस्तानची समजूत करण्याकरता म्हणून हिंदुस्थानने आपला कान कापून दिला पाहिजे आहे तो ज्यादा हळूहळू बोलतात तर माझ्यासारखा मनुष्य त्यांना जरूर सांगेल की पाकिस्तानला जर आपल्याला कुशूत करायचं असेल आणि पाकिस्तानला कुणाची तरी कान घेतली असेल तर त्याच्या मनाची शांतता होणारच नसेल. तर इंग्लंडनं किंवा आणखी त्यांचे कोणी दोस्त असताना जी तर असताय त्यांना पाकिस्तानला शांत करण्याची फार हौस पडली आहे. त्यांनी आपले एकच त्या पण दोन्ही कान कापून त्यांना त्याची जरूर द्यावे. पण आमची भूमी घेऊन पाकिस्तानच्या याची शांतता मनाची करायची आमची तयारी नाही. आमच्या भूमीचं रक्षण आम्हाला केलं पाहिजे आहे आणि म्हणून त्याच्याकरता जर कोणी सांगितलं की आम्हाला मदत देणार नाही, मदत दिलीत
जरूर से आजपर्यंत गेली 15 वर्ष देशाचा विकास करण्याची आवश्यकता होती, त्याकरता आपण जी जी मदत ती आनंदाने घेतली आणि त्याचं हिंदुस्थानच्या जीवनामध्ये विकास करण्याच्या कामामध्ये मदत केली. चीनचं संकट आलं म्हणून अमेरिकेनं काही थोडीफार मदत करण्याची इच्छा दाखवली, पण पाकिस्तानचा प्रश्न निर्माण झाल्याबरोबर चीनचं संकट आहे हे माहीत असताना सुद्धा त्याकरता दिली केलेली मदत हे पण काढून घेतली. मला त्यातलं काही लॉजिक तंत्र करते फारसा कळलेला नाही. आणि आम्ही तर हे जाहीर पण झालं की तुम्ही आम्हाला चीनच्या विरुद्ध दिलेली मदत आम्ही नाही पाकिस्तानच्या विरुद्ध वापरली, तुम्ही मात्र कम्युनिस्टांच्या विरुद्ध वापरण्याकरता दिलेली सगळी शस्त्र आमच्या विरुद्ध जरी तुम्ही वापरली असते तरी आमची मदत बंद करण्याची त्यांची तयारी आहे तीच गोष्ट आहे, त्याचा हरकत नाही. परंतु याच्या पुढे पाकिस्तानला आमच्या विरुद्ध सेवण्याकरता म्हणून जर कोणी शस्त्र आणि अस्त्रांची शक्ती देऊन त्यांना कोणी जर बलिष्ठ करण्याचा प्रयत्न करण्याचा कोणी प्रयत्न केला तर अशा सगळ्या राष्ट्रांच्या संबंधानं मूलभूत नवीन धोरणं हिंदुस्थानला स्वीकारावी लागतील असं निदान मला प्रामाणिकपणाला वाटतं मला सांगितलं पाहिजे. प्रत्येक 5-10 वर्षामध्ये त्यांना बलिष्ठ करण्याकरता म्हणून अनंत शस्त्र आणि अस्त्र द्यायची, त्यांना बलिष्ठ करायचं आणि प्रत्येक 10 वर्षानंतर हिंदुस्थानची आणि पाकिस्तानची लढाई व्हायची हा जो संग्राम या देशात जर करायचा असेल तर सगळ्या मूलभूत प्रश्नांची परत एकदा उजळणी करण्याची गरज असं मानलं पाहिजे. बदलती आहे दुनिया, बदलती आहे. पण पूर्वी आम्हाला वाटत होतं की कदाचित चीन आणि आमचा संग्राम कदाचित होईल, पण चीन आणि पाकिस्तान यांचा नुसताच लष्करी समझौता नाही आहे, त्याच्यापेक्षाही अधिक काहीतरी गंभीर असा काहीतरी कारस्थानाचा काही डाव पडलेला आहे आम्हाला समजलं पाहिजे. आम्ही सांगू शकतो की हे दोन्ही लष्करशाह आहे, एकाच्या पुढे इस्लाम आहे, दुसऱ्याच्या पुढे दुसरा ध्येयवाद आहे असं ते सांगतात. पण आज प्रामाणिकपणे त्यांचं त्या ध्येयवादाकरता काम चाललं असं म्हणून मला वाटत नाही आहे. चीनच्या बाबतीत मी स्पष्ट बोललं पाहिजे, कारण धर्मशाही निर्माण करण्याचा प्रयत्न करणारा आयुब खान आणि समता निर्माण करण्याची आकांक्षा ठेवणारा मान हे एकत्र बसून आपल्या सूर्याला धार लावून शांततेवरती निष्ठा ठेवणाऱ्या हिंदुस्थानचा गळा कापण्याची तयारी दाखवतात यांना ध्येयवादी म्हणायला निदान माझं मन तयार होत नाही मला साफ सांगितलं. यांच्याशी युवा मगरुरीनं बोलू नये आणि बोलणं माझ्या स्वभावात नाही. मी एकदा पार्लमेंटमध्ये बोललो होतो, तुम्हाला कोणीतरी विचारलं पार्लमेंटमध्ये, आता आपण अशी कल्पना करा अगदी विचारूया मी फारशा रागानं न बोलणारा माणूस आहे असं नाही तुम्ही महाराष्ट्रातली माणसं माझ्यावर साक्ष द्याल अशी मला आशा आहे. परंतु असा जेव्हा पार्लमेंटमध्ये हिंदुस्थानच्या लोकसभेमध्ये हिंदुस्थानच्या संरक्षण मंत्र्याला प्रश्न विचारला जातो की पाकिस्तान आणि चीन यांनी मिळून तुमच्यावरती हल्ला केला तर तुम्ही काय कराल, काय अपेक्षा होती तुमची महाराष्ट्राचा, तुमचा आशीर्वाद घेऊन गेलेल्या तुमच्या प्रतिनिधीकडून तुमची काय अपेक्षा होती असं म्हणेल की नाही पाकिस्तानने जर माझ्याशी लढा केला तर फक्त मी लढेल, चीनने जर माझ्याशी हल्ला केला तर मी पळून जाईल असं का म्हणणार पाहिजे. जरूर त्यांना सांगितलं की जर चीन आणि पाकिस्तान म्हणून हल्ला करणार असतील तर जरूर आपण लढलं पाहिजे. ज्येष्ठ माझ्या त्यांनी सांगितलं हे तुम्हाला शोभत नाही, शिवाजी महाराज शब्दानं बोलत नव्हते तलवारीनं बोलत होते, तुम्ही असं शब्दाने बोललं पाहिजे बोलता कामा नाही. आता काय करू पार्लमेंट बोलायला म्हणजे बोलायला शब्दच उपयोग करू, तिथे तलवार चालत नाही. तलवार रणांगणात चालवायची असते, रणांगणात तलवार चालण्याची वेळ जर दाखवली नाही आणि तिथे जर पाठ दाखवली तर जरूर आपल्याकडून होणारी शासनाची तयारी दाखवली पाहिजे मी म्हणाल. पण मी जरूर म्हणून म्हटलं की मी काही मगरूरीनं बोलतो सर्वे चीन आणि पाकिस्तानला मी आपल्याला सांगू शकतो फार मोठ्या गंभीर प्रश्नासंबंधाने मी आपल्याला सूचना देतो की हिंदुस्थान पाकिस्तानचा प्रश्न सहजासहजी सुटेल अशी भोळी भाबडी आशा माझ्या मनामध्ये नाही. ते अशीच खेळ करत राहण्याचा प्रयत्न आहे, त्यांना खेळणाऱ्या शक्ती आणि खेळणारे राष्ट्र जोपर्यंत आहेत तोपर्यंत हा प्रश्न सहजासहजी सुटेल अशी माझी अपेक्षा नाही. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला चीनी संकट डोळे भरून बसलेलं आहे, या संकटाशी सामना करण्याकरता तुम्हाला मला राजकीय डावपेच टाकावे लागतील आणि राजकीय डावपेच टाकणं काही कठीण आहे असं नाही. तसं त्यांना त्यांच्या कारस्थानाला पाठिंबा देणारी जशी काही राष्ट्र असतील तशी लोकशाहीवरती शांततेवरती विश्वासून चालणाऱ्या हिंदुस्थानच्या जनतेलाही पाठिंबा देणाऱ्या काही पुरोगामी शक्ती दुनियेमध्ये आहेत, त्यांची मदत तुम्हाला मला मिळायचं राहणार नाही असा विश्वास मी आशा माझ्या मनामध्ये. पण जर प्रसंग उद्या पडला तर या दोन्ही शत्रूंशी सामना करण्याचा प्रसंगाला परिणाम काय होतील ते मला माहिती नाही. आणि म्हणून मला शास्त्रींनी गेल्या 4 आठवड्यामध्ये जे 3 शब्द फार महत्वाचे वापरले आहेत हिंदुस्थाननं, आज ते शब्द म्हणजे आपले परवलीचे शब्द केले पाहिजे. त्यांनी सांगितलं की माझ्यावरती सक्ती करायचा कोणी प्रयत्न केला तर त्याला मी मुळीच मान्य करणार नाही. सम वॉचमे इंग्लंडनी आणि अमेरिकेने इतर कुठल्या राष्ट्राने मदत केली नाही, त्यांच्या मदतीशिवाय आपल्या स्वतःच्या सामर्थ्याला हिंदुस्थानच्या जनतेला संकट सुद्धा लागली तरी तोही निर्णय मी पत्करीन. सम वॉचमे ही डिफायन्सची जी दृष्टी आहे, स्वतःवरच्या विश्वासाची जी दृष्टी आहे, तीच पाकिस्तानच्या आणि चीनच्या एकत्रल्या संग्रहाबद्दल हिंदुस्थानच्या जनतेने त्याच निर्धाराने सांगितलं पाहिजे. चीन आणि पाकिस्तान यांनी मिळून जर हिंदुस्थानवरती आक्रमण करायचा प्रयत्न केला तर निर्धाराने त्याला तोंड देऊ खाऊ वाटणे. 1940 फायनल सावर जेव्हा चर्चिलचा तयार झाला होता इंग्लंडमध्ये, कोण होतं हिंदुस्थान इंग्लंडच्या बाजूला, सूरतखंडाच्या भूमीतून मार खाऊन त्यांच्यातून सैन्य परत आली होती. आपण युरोपखंड जर्मनीच्या पायाखाली आला होता, रशिया जर्मनीचा मित्रप्रेमा होता, अटलांटिकच्या पलीकडे शुभाशीर्वाद फक्त मिळत होते, बाकीची काही फारशी आशा नव्हती. पूर्वेकडचं साम्राज्य कोलमडून पडायच्या परिस्थितीमध्ये निर्माण झालं होतं, पण जपाननी अर्धा मुर्धा एशिया खाऊन टाकला होता. अशा वेळी खंबीरपणाने उभे राहून चर्चिलने सांगितलं की जिथे जिथे उभं ठेवायला पाय ठेवायला जागा मिळेल तिथे उभे राहू, इंग्लंडच्या भूमीवरती लढू, लहानशा बेटावरती लढू, समुद्रावरती लढू, बीचवरती लढू, वाळूमध्ये, जमिनीवरती, पाण्यावरती, आकाशामध्ये, जिथे जिथे पाऊल ठेवायला जागा मिळेल तिथे तिथे लढत राहू, ही भूमिका घेणारा महान नेता इंग्लंडला मिळाला. आज इंग्लंड तरुण निघालं आणि त्यामुळे दुनियेची मानवता आणि लोकशाही तरुण निघाली असं आज इतिहासकार सांगतात. आशिया खंडामध्ये हा एक देश असा आहे ज्यानं या सगळ्या वाढत्या बदलत्या दुनियेमध्ये अत्यंत संकटाची आणि वादळाची भोवताळी परिस्थिती असताना सुद्धा लोकशाहीवरचा आणि समाजवादावरचा आपला विश्वास कसदशा घडू दिलेला नाही. अवती भोवतालची राष्ट्र लष्करी हुकुमशहाने भरून गेलेली आहे. उन्माद शरीरासारखी भाषणं करणाऱ्या वाचणाऱ्या राष्ट्रांच्या अशा सागरामध्ये एक बेटासारखा हा देश बसलाय, पण त्याची श्रद्धा, त्याच्या निष्ठा, त्याच्या प्रेरणा त्या आहेत ज्या आम्हाला आमच्या इतिहासानं दिलेल्या, ज्या प्रेरणा आम्हाला गांधीजीने दिल्या, नेहरूजीने दिल्या, ज्या प्रेरणा आम्ही आमच्या इतिहास कालापासून आमच्यामध्ये घेत आलो, त्या प्रेरणा आमच्या पाठीला असणारा असा हा एक देश आहे. यांनी चीनचं संकट आलं तेव्हा सुद्धा न घाबरताना, आता हे संकट आलं तेव्हा अजून कुठल्या तरी दुसऱ्या लांडग्यांच्या गळ्यात पडलं पाहिजे अशी नाही भीती दाखवली, ते घाबरेपणाची दृष्टी दाखवली. तरी सांगितलं की नाही, दुनियेची शांतता टिकवण्याकरता म्हणून या 2 शतधारी गटांची जी चाललेली टक्कर आहे त्यामध्ये आम्ही सामील नाही होऊ इच्छित. आमचा लोकशाहीवरचा आणि आमचा समाजवादावरचा विश्वास आम्ही कायम ठेवला आणि त्या हिमतीने आमचे पुढे पावलं टाकू अशा हिमतीने ते चालत राहिले असा हा एक देश आहे की ज्या एका देशाच्या यशावरती माझी स्वतःची श्रद्धा आहे. निव्वळ हिंदुस्थानच्या राष्ट्राभिमानाने मी बोलतो सर्व अधिक पुरोगामी विचाराचा थोडा का होईना परंतु व्यासन करण्याचा प्रयत्न केलेला, जुनेच्या इतिहासाकडे विद्यार्थ्याच्या भावनेनं पाहायचा प्रयत्न केलेला, मानवता पुरोगामी दृष्टीनं पावलं टाकून ती खरीखुरी केव्हा तरी शांततेच्या मार्गाला पोहोचणार असली तर ज्या तत्वावरती, ज्या सिद्धांतावरती हिंदुस्थानची आणि हिंदुस्थानच्या जनतेची श्रद्धा आहे त्या सिद्धांतावरती श्रद्धा ठेवूनच मानवतेचं कल्याण होणार आहे असा आमचा विश्वास आहे. म्हणून त्या विश्वासाने मी सांगू इच्छितो मला की आज हिंदुस्थान ज्या मूल्याकरता, ज्या सिद्धांताकरता आणि ज्या तत्वाकरता लढायला मागतोय ती तत्व निवड हिंदुस्थानच्या कल्याणाची असे नव्हे तर अखेर दुनियेतल्या पुरोगामी मानवतेच्या कल्याणाची ती झगडा आहे, तो संग्राम आहे अशी आमची कल्पना आहे. आणि त्याकरता या दोघांनी शत्रूंशी जर लढाया द्यायची पाळी आली मनाने तुमची माझी तयारी असतो पाहिजे आहे. निव्वळ शिक्षक पर दिसू नका मनामध्ये की त्याचं सैन्य किती आहे, त्याची लोकसंख्या किती आहे, याची लोकसंख्या किती आहे. निव्वळ लोकसंख्येच्या हिशेबाने दुनियेची राज्य चालली असती तर इंग्लंडवरती सगळ्या दुनियेचं राज्य याच्यापूर्वी निर्माण झाला पाहिजे. किंवा चीनचं राज्य दुनियेकडे याच्यापूर्वीच खरं निर्माण झाला पाहिजे. अनेक प्रेरणा अनेक गोष्टी दुनियेमध्ये माणसाचं जीवन आणि समाजाचं जीवन बदलत असतं. अनेक प्रेरणा अनेक गोष्टी दुनियेमध्ये माणसाचं जीवन आणि समाजाचं जीवन बदलत असतं. तेव्हा हे चित्र मला दिसतं की हिंदुस्थानचा पाकिस्तानचा प्रश्न लवकर संपण्याची शक्यता नाही. त्या भोवतालच्या पूर्वेच्या उत्तरेच्या बाजूला बसणारं हे संकट आहे, हे संकट तिथं पाय ठेवून बसलेलं आहे. आणि त्यांनी आता पाकिस्तानच्या मनामध्ये आशा निर्माण केलेली आहे. जेव्हा पाकिस्तान युद्धबंदीची चर्चा करत होतं तेव्हा दुहेरी डाव्या चीनचा की जर त्यांच्या दडपणामुळे किंवा त्यांच्या आशेमुळे जर त्यांनी सीज फायर केला नाही तर आशिया खंडामध्ये एक संग्राम सुरू झाला त्याचा तो हवा होता. जर त्यांचा सीज फायर झाला तर पाकिस्तानच्या जनतेच्या मनावरती कायमचा परिणाम करायला संधी की पहा तुमच्या संकटाच्या काळी अमेरिका आली नाही, इंग्लंड आलं नाही, कोणाला नाही, शेवटी आम्ही आलो तुमच्या मदतीला. आपल्या अधिकारांचं ओढं त्यांच्या फार धूर्तपणानं चीनचे राज्यकर्ते आपली पावलं टाकायचा प्रयत्न करतात. परंतु त्यांचे कितीही शत्रुपणाचं राजकारण जरी असलं तर शेवटी मला असं वाटतं की ज्या विचारांच्या पाठीमागे दुसऱ्याच्या नाशाची भावना ती तत्व आजपर्यंत कधी इतिहासामध्ये असे यशस्वी झालेली नाही. आणि म्हणून हे जे संकट या दोघांच्या युतीतनं निर्माण होणार आहे, या संकटाशी सामना करावा लागणार आहे, ती भावना ठेवून हिंदुस्थानला अनेक वर्षांची वाटचाल करावी लागणार आहे. स्पष्ट चित्र माझ्याजवळ आहे. त्याच्याकरता लष्करी तयारी करावी लागेल, त्याच्याकरता राजकीय तयारी करावी लागेल, त्याच्याकरता सामाजिक तयारी करावी लागेल. तिथे निव्वळ एक लढाई छोटीशी केली, एक मोहीम केली आणि संपलं असं करून संपणारा हा प्रश्न नाही आहे. 15 वर्ष सुखाची मिळाली, शांततेची मिळाली हिंदुस्थानच्या जीवनामध्ये एक भाग्याचा काळ असं मानलं पाहिजे. परंतु जर तुम्ही राजकीय पक्षातले पुढारी आणि कार्यकर्ते तो जुना जमाना डोळ्यापुढे ठेवून हिंदुस्थानचं राजकारण असं जमानं धुरानं शांततेच्या पावानं या पुढच्या काळामध्ये चालणार आहे असा हिशोब करून जर ते चालले असले तर ते वेगळ्या दुनियेचा समाचार सांगावं लागणार आहे. पूर्वी युरोप खंडामध्ये घडणाऱ्या घटनांनी आम्ही आमच्या इतिहासाचे ताळमेळ जमवत होतो. परिस्थिती बदललेली आहे, इतिहासानं काळ रेटून पुढे नेलेला आहे. मला आपल्याला सांगायचं आहे की याच्या पुढे कदाचित तुमच्या माझ्या देशामध्ये ज्या घटना घडतील, तुमच्या माझ्या मनामध्ये ज्या प्रेरणा आणि जे निर्णय येतील त्या निर्णयाने तुमच्या माझ्या देशाचंच भवितव्य ठरलं असणार आहे तर कदाचित आशिया खंडाचं भवितव्य ठरण्याची शक्यता आहे. इतिहास घडण्याचं ठिकाण, इतिहास घडण्याची संशोधन शाळा कदाचित आशिया खंडाला जर व्हायचं असेल तर त्या कामात येणारी जिम्मेदारी आशिया खंडातल्या प्रमुख देशाला हिंदुस्थानला स्वीकारावी लागणार आहे. या जाणीवेनं आपल्या इतिहासाला पाहायची तयारी मला केली पाहिजे. आणि येथील 10-15 वर्षाचा काळ हा जोखमेचा काळ आहे. या काळाकडे फार संकटाचा काळ म्हणून एक प्रकारच्या जाणीवेने येणाऱ्या संकटाला तोंड द्यायचा पण अत्यंत विचारपूर्वक, निष्ठापूर्वक, श्रद्धापूर्वक त्या प्रश्नाकडे पाहून त्याचे निर्णय घ्यायची तयारी दाखवली पाहिजे. असा कठीण 10-15-20 वर्षांचा काळ जो काही असेल तो काळ तो हिंदुस्थानच्या जीवनामध्ये येतोय अशी माझी स्वतःची भावना आहे. माझं स्वतःचं मला माझं मन जे मला सांगतंय की मन हे आपल्याकडे ठेवलं पाहिजे. आणि म्हणून हे येणारं आव्हान आम्ही एक पक्ष म्हणून, एक जमात म्हणून, एक धर्म म्हणून आम्हाला नाही घेता आला. प्रामाणासाठी राष्ट्र म्हणून उभं राहायला पाहिजे. लहान लहान मतभेद, लहान लहान शंका बाजूला ठेवल्या पाहिजे आणि राष्ट्र म्हणून वर्षानुवर्ष ती वाटचाल करण्याची हिंमत जागी ठेवून तुम्हाला मला पार पाडली पाहिजे आहे. ही आपल्या सर्वांच्या पुढं एक भावना व्यक्त करावी या प्रसंगानं अशी माझी इच्छा होती. आपण जरूर त्याचा विचार करा. आपल्या या सगळ्या कामामध्ये आपल्याला सामर्थ्य प्राप्त व्हावं असं मी जरूर प्रार्थना करेन. तुमची प्रार्थना तुमच्या सगळ्यांच्याच आमच्या खंडात प्रार्थना. एका व्यक्तीच्या प्रार्थनेने जर हिंदुस्थान चालणारी लाख लाख लोकांच्या मनातल्या ज्या प्रार्थना, ज्या आकांक्षा, ज्या प्रेरणा आहेत त्यांनी राष्ट्र बनत असतं. माझी खात्री आहे की सगळ्यांच्या मनामध्ये त्या प्रेरणा निर्माण झालेल्या आहेत. त्या प्रेरणा घेऊन आपला देश आपण पुढे चालवायचा प्रयत्न करूया.
कठिन परिस्थितीमध्ये
कठिण काळामध्ये आम्ही जायचा प्रयत्न केला त्या कठीण काळातून ठीक आहे जो हा कठीण काळ आपला प्रदेश त्याला जाणीवेनं तोंड द्यायचा आपण प्रयत्न करूयात माझ्या आपण नाही तर असा होता कामा नये की लढाईची हवा आली मन तापलं काम झालं लढाई थांबली पुन्हा थंडावी मामला निर्माण झाला पुन्हा आम्ही विसरून गेलो असं नाही करता कामा होता आज लढाई लढतोय जवान त्या जवानाची आठवण म्हणून ताबडतोब झाली खूप शेक येतात पैसे येतात कोणी म्हणतो दिवाळी जवळ हे गोड धोड जरा खाय खरा चांगलं आहे ती कुटुंबीची भावना समाजामध्ये पण चांगली गोष्ट पण मी आपल्याला सांगू इच्छितो की त्या बाबतीत वेगळं आम्हाला आमची संपूर्ण दृष्टी बदलली पाहिजे की देशाकरता प्राण देणारी जी वृत्ती ज्या तरुणांनी दाखवलंय त्या वृत्तीबद्दल बघण्याची आमची दृष्टिकोन बदलला पाहिजे आमचा मान सन्मानाच्या कल्पना बदलल्या पाहिजे की प्रतिष्ठेच्या जागावर असणारी माणसं मोठी मान सन्मानाच्या जागावर असणारी माणसं मोठी ज्यांची बँकेमध्ये अकाउंट होती त्यांची मान प्रतिष्ठा मोठी ह्या भावना ह्या कल्पना समाजानं बदलल्या पाहिजे ज्या कुटुंबातून हे सातत्य करणारी तरुण माणसं निघाली आहेत त्यांची आठवण तुम्हाला मला विसरता येणार नाही त्यांचे भाऊ असतील त्यांची घरं असतील त्यांना असं वाटलं पाहिजे की आमच्या देशाकरताहून आमच्या घरातल्या फुलून आलेल्या उमजा मुलांनी सातत्या केला समाज आम्हाला विसरत नाहीये की जाणीव जर निर्माण झाली तर कदाचित जास्तीत जास्त हुशार कर्तबगार तरुणी मुलं आमच्या देशाच्या स्वप्नाकरता पुढे यायचा प्रयत्न करतील ती जाणीव थोडी पाहिजे नाहीतर आलं तू तर विजयाची हवा आहे विजयाची हवा संपली पुन्हा नित्याचे वाद नित्याचे राग लोक नित्याचे संशय यामध्ये जर आपण जाऊन जर पडलो तर मला वाटतं आलेली एक फार मोठी सोन्यासारखी संधी आमच्या देशाच्या जीवनातली आम्ही हरून पडणार आहोत आपण त्या बाबतीमध्ये जागृत राहा असं मला आपल्याला विनंती करायची मला एका गोष्टीचा जरूर उल्लेख केला पाहिजे त्या सगळ्या लढाईमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री बलवंतभाई मेहता यांचा ज्या अमानुष पद्धतीनं त्यांच्यावर हल्ला करून वध करण्यात आला तो दुःख मनामध्ये फार खोल उभार करून लढणाऱ्या माणसाशी लढावं अशी लष्करी नीती आहे पण त्याच्या हातातलं शस्त्र खाली पडलं आजही नीती पाळतात पाळली पाहिजे ना मी विमान दलातून तुम्हाला नेतू सांगतो की विमान दलातला वैमानिक जेव्हा बॉम्ब हल्ला करण्याकरता किंवा तुमच्याशी लढण्याकरता येतो तेव्हा तो शत्रू म्हणून त्याला चुकता धरून पण त्याचं विमान तुटल्यानंतर जर तो बेला आठवून जर तो ताराशीच्या मतीनं उडी टाकून जर खाली आला तर तो विमानातून बाजूला पडल्याबरोबर तो शत्रू संपतो आणि तो मित्र बनतो ही युद्धाची नीती आहे तिथं एक लहान पाखरासारखं ते महाराष्ट्र सरकारचं विमान मी वर्षानुवर्षाला बसलोय बिचारा त्याला एकदा मी नागपूरहून येत असताना एका साध्या गिधाड्याची टक्कर झाली असं तिरगिरी आल्यासारखं त्या विमानाने केलं मी 25 मिनिट नागपूरच्या विमानतळापासून बाहेर होतो त्या वैमानिकाच्या हुशारीने कसा तरी जाऊन विमानतळावर पोहोचलो तो 5 मिनिटाचा क्षण माझा अनुभव माझ्या मनामध्ये जागा होतो असं निर्गुण साधं एखाद्या पाखराशी लढून शकणार असं छोटं विमान त्यात घेऊन आपल्या राज्यातल्या जनतेची दुःखाची परिस्थिती पाहावी त्यांच्या दुःखामध्ये सहभागी व्हावा त्यांची चौकशी करावी म्हणून बाहेर पडलेल्या विमानात जाणाऱ्या एका राज्याच्या मुख्यमंत्र्यावरती त्या प्रकारचा अमानुषपणानं हल्ला केला त्यामध्ये एक प्रकारचा भुकरपणा एक प्रकारची तिरस्करणी अशी मनोवृत्ती आहे ती मनोवृत्ती आणि तिथं घडलेलं दुःख कुठेतरी खोल मनामध्ये जाऊन बसलेलं आहे त्याचं उत्तर किंवा तरी द्यावं लागेल असं माझं फक्त भावना मी असं मित्र मी आपल्या जवळ तास करतो माझ्या मनामध्ये अनेक गोष्टी बोलायच्या होत्या आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात आपले आशीर्वाद द्यायला आपणाला आपल्या देशाच्या स्वातंत्र्याकरता ज्या ज्या तरुणांनी आपला देहत्याग केला त्यांना प्रणाम करण्याकरता तुम्ही उभा आलात विजयादशमीच्या त्या मुहूर्तावरती आपण आलात तेव्हा महाराष्ट्राच्या जुन्या परंपरेप्रमाणे सीमोल्लंघन करण्याच्या भावनेनं आपण आला ते सीमोल्लंघन मनाने करूया मग कुठल्या तरी दुसऱ्यांच्या प्रदेशात जाण्याचं नव्हे तर येणाऱ्या संकटांनी आणि चुकीच्या विचारांनी आता आपल्या मनावरती जर काही कुठे सीमा तयार झाल्या असल्या तर त्या सीमांची उल्लंघनं करून देशावरती येणाऱ्या संकटांना तोंड देण्याकरता म्हणून त्या नव्या वीरभूमीमध्ये मनाने भावनेने बुद्धीने जायचा प्रयत्न करूया अशी प्रतिज्ञा करून या सीमोल्लंघनाच्या निमित्तानं आता आपल्या परत जाऊया परत माझी खात्री आहे की ज्या महाराष्ट्रानं शौर्याची आणि पराक्रमाची प्रकाशाची परंपरा तयार केली आहे तो महाराष्ट्र हिंदुस्थानच्या या मळा संकटाच्या काळामध्ये त्याच ऊर्षेनं त्याच दिगीनं वाढावी जसा यापूर्वी वाढावा. आपला निरोप घेऊन 3 वर्षापूर्वी मी गेलो. मला कल्पना नव्हती की इतक्या लवकर मी झालेला थोडाफार कामाचा अहवाल या निमित्तानं आपल्याकडे ठेवता येईल. मी आपल्याला जरूर असं आशा समजून की आपल्या आशीर्वादाने एका मोठ्या कठीण जिम्मेदारीच्या कामावरती जाऊन बसलं. ते काम करत असताना नित्य तुमची आठवण माझ्या मनावर येणार. पण मी आता सांगत होतो मी काल तुझं सांगितलं तुम्हाला तिथून सांगत होतो जेव्हा मी गेलो तेव्हा मनामध्ये संघर्ष कबूल केलं पाहिजे वसंतराव समोर सांगितलं पाहिजे संघर्ष होता मनावर की महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करण्याची आलेली अलौकिक संधी होती. ती संधी सोडून मी जातो हे बरोबर करतो की चूक करतो. मला ज्या पहिल्या प्रसंग विचारलं गेलं होतं त्या दिवशी मी सांगितलं की हा ठीक आहे म्हणून विचारली म्हणजे म्हणून मला तुम्ही सर्वत्र करा म्हणून चर्चा करायला गेलो. पंडितजींनी परत सांगितलं की तू यावर मला माझी इच्छा काय म्हणणं आहे. मी म्हणलं की माझ्या थोडं म्हणलं माझं उत्तर तर होय माझं होय उत्तर घेतल्यानंतर त्यांनी विचारलं की तू इतकं तातडीनं होय म्हणतोस कारण म्हणलं त्याला कारण दोन आहे. त्यातलं पहिलं कारण असं की तुमचा शब्द हा मी माझ्यासाठी कायदा मानलेला. राष्ट्राला एकदा नेता मानल्यानंतर नेत्यानं दिलेला शब्द सैनिकानं कायद्यात मानला पाहिजे. ते एक कारण. आणि दुसरं कारण म्हणजे दुसरं कारण असं आहे की तुम्ही मला हिंदुस्थानच्या सर्वताच्या कामावरती बोलवलं असताना मी जर नाही म्हटलो आणि हे जर महाराष्ट्राच्या जनतेला कळलं तर मला काळू दिसून लागेल महाराष्ट्रात. मी थोडस तुमच्या भीतीनं असावी भीती जनमानसाची जनतेच्या विचारांचं त्यांच्या आकांक्षांचं दर्शन त्यांची सेवा करण्याचं वृत्त घेतलेला तो स्वतःला पुढारी मानणाऱ्या माणसांचं ते आत्मभूत पाहिजे हे अंकुश असले पाहिजे. त्या अंकुश मनामध्ये ठेवून मी काम करतो आणि त्यामुळं जेव्हा जेव्हा काम करून तेव्हा तेव्हा मी असंच मी पाहत असतो की महाराष्ट्रातली माणसं महाराष्ट्राचे विचारवंत महाराष्ट्रातली जनता ते बरोबरची चूक अशी सारखी चिकित्सा करत असतील त्यांच्या परीक्षेला उतरलं पाहिजे त्या भावनेनं काम करेल. आणि म्हणून मी प्रार्थना करेन की तुमचा आशीर्वाद आणि तुमच्या शुभेच्छा त्या माझ्या पाठीमध्ये नित्य राहू द्या. माझी पराकाष्ठा मी करेन की तुमच्या मी कसोटीला उतरेन. मला असं सुचवण्यात आलं की मी काही 4 वाक्य आपल्याशी मी मराठीत बोललो. मराठी न जाणणारा समाज इथं आहे त्या त्यांच्यासाठी मी काही 4 शब्द हिंदीत बोललो का बरोबर. पण ही मुंबईची सभा म्हणजे भारताची सभा भारतीयांची सभा तुम्हाला जाणवलं भाऊ मैं आपको कह रहा था मराठी में मैं आशा करता हूं कि आप कुछ न कुछ उनमें से समझे होंगे. लेकिन एक बात साफ जो मैं एक बुनियादी तौर की जो बात आपके सामने रखने की कोशिश की वो ये थी ये है कि हिंदुस्तान के सामने बड़ी मुसीबतों की फसल है. ये फसल हमें बड़े हिम्मत से करनी है. लेकिन मत समझिए कि वो सफर हम कुछ थोड़े दिनों में पूरी करने वाले हैं. वो सफर हमें सालों तक करनी होगा क्योंकि हमारे नजदीक की जो पड़ोसी है पाकिस्तान या चीन वो बड़े अजीब पड़ोसी हैं. वो समझते हैं कि हिंदुस्तान एक टूटने फूटने वाला देश कितने मजहब कितनी जबानें कितनी कौमें यहां काम करती हैं एक दूसरे से लड़ते हैं. मानते हैं कि टूटने टूटने वाला ये देश इसको और एक धक्का दे दो ये टूट जाए. इस भरोसे से काम करने वाले हमारे पड़ोसी उनको हमें वक्त पर मुंह तोड़ जवाब देना है और वो जवाब देने की तैयारी हमें करनी है सावधान का. मत समझिए हमारी सीमाओं पर लड़ने वाले जो हमारे जवान हैं जो अफसरान हैं वही लड़ते रहेंगे और हम यहाँ शहरों में बसने वाले या गांव में बसने वाले लोग हमेशा की तरह हमारी जिंदगी चलाते रहे यह काम होने वाला नहीं चलने वाला है. हम जिस जगह हो जिस काम में हो जिस शहर में हो जिस गांव में हो उसी गांव में उसी शहर में हमें उस ताकत से उस हिम्मत से रहना होगा कि जिस हिम्मत से जिस ताकत से हमारे सीमा पर लड़ने वाला हमारा सैनिक भी वहां लड़ता है, वो काम हम जब तक करते रहेंगे तो मैं आशा करता हूँ कोई ताकत इस देश में नहीं, कोई ताकत इस दुनिया में नहीं कि वो हमारे देश की तरफ बुरी तरह से अपनी नजर फेंक सके। उस हिम्मत से मैं काम कर रहा हूँ। वही हिंदुस्तान है जो हिंदुस्तान गांधी जी ने बनाया, वही हिंदुस्तान है जो हिंदुस्तान पंडित जी ने बनाया था, वही हिंदुस्तान है जो आज हमारे नेता लाल बहादुर जी शास्त्री जी बनाए। हमें यह बहुत खुशी की बात है कि हमारे देश के नेता लाल बहादुर शास्त्री उतने ही मजबूत है जितने महात्मा गांधी मजबूत थे, जितने पंडित जवाहरलाल जी मजबूत थे। दिल का साफ, जबान का सच्चा और दिमाग का मजबूत आदमी हमारे देश का आज नेता बन रहा है, हमारे लिए खुशी की बात है। ऐसा देश का नेता और ऐसी बहादुर सेना जिस देश में रहती है और जिस देश का काम चलाती है, उस देश की भविष्यता उज्ज्वल है, इसके बारे में मेरे मन में तो कोई शक नहीं। तो बस वही आशा से, वही हिम्मत से हम हमारी तो जिसका मैंने जिक्र किया पहले आपके सामने, ये सफर बड़ी कठिन सफर करनी है, इस सफर पर वही उम्मीद से आज से चलना शुरू करेंगे। विजयादशमी का दिन है, पुण्य दिन है आज, जिस दिन राम प्रभु यशस्वी हुए, जिस दिन हम मानते हैं कि हमारे संकट का परिहार हुआ, उस दिन पर हम प्रतिज्ञा करेंगे फिर, और वो प्रतिज्ञा से आगे जाते रहेंगे कि आखिर तक जाते रहेंगे कि जहाँ मुसीबतें हो, जहाँ और भी कई संकट हमारे सामने खड़े रहने वाले हों, उन सब मुसीबतों का संकटों का हम मुकाबला करेंगे। लेकिन आखिर जिन सिद्धांतों के लिए हमारे देश की हमें बुनियाद रखी है, उन सिद्धांतों की रक्षा करने की कोशिश आखिर तक करेंगे। हमारा देश का तिरंगा खाली एक देश का तिरंगा नहीं, हमारी देश की इंसानियत में जो कुछ वसूल माने हुए हैं, उन वसूलों का प्रतीक है हमारा देश का तिरंगा। वो तिरंगा हमेशा लहराते रहेगा, जान जाए, जान कुर्बानी करनी पड़े, लेकिन हमारा तिरंगा हम नीचे नहीं झुकने देंगे। इस हिम्मत से हमें काम करना है, ये आशा रखते हैं। मैं आपसे यही प्रार्थना करूंगा कि आप वही प्रार्थना करते रहे जिस प्रार्थना का मैंने जिक्र पहले किया। मेरे मन में कोई शक नहीं कि यह राम प्रभु का देश, यह कृष्ण भगवान का देश, यह शिवाजी का देश, यह राणा प्रताप का देश, यह गांधी जी का देश, यह अब्दुल हमीद का देश, आज हमारे देश के कोने कोने में मरने वाले जवान जिनका नाम अब तक नहीं पहुंचता, कभी नहीं पहुंचेगा, उन्होंने अपने जान की कुर्बानी इसलिए दी, वो भी अपने माँ बाप के बच्चे हैं, उनको भी अपना मकान है, अपना खानदान है, उनको छोड़ के इसलिए हो गए कि तुम्हारा और मेरा खानदान चलता रहे दुनिया में हमेशा। ये कुर्बानी जिन्होंने की है उनकी याद हमारे मन में हमेशा रखनी चाहिए। तो जब तक हम वो याद, कुर्बानी की याद, वीरता की याद, हमारी महापुरुषों की याद, और हमारे सामने जो हमने आदर्श रखे हुए हैं उस आदर्शों की याद रखते रहेंगे, तब तक हिंदुस्तान का तिरंगा लहरता रहेगा, लहरता रहेगा।